मदुरा येथे 1940 मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचं 22वं अधिवेशन झालं। त्यावेळेला सावरकर चौथ्यांदा अध्यक्ष झाले। आम्ही जेव्हा तुमच्या अत्यंतिक अहिंसेच्या तत्वशून्य तत्वज्ञानाचा धिक्कार करतो तेव्हा साधुत्वाच्या दृष्टीने तुमच्यापेक्षा आम्ही काही कमी आहोत म्हणून नव्हे, तर तुमच्यापेक्षा आम्हाला अधिक अक्कल आहे म्हणून। मर्यादित अहिंसावाद हे आमचं ध्येय आहे आणि म्हणून माणसाचं संरक्षण करण्याचं पहिलं साधन म्हणून आम्ही तलवारीची उपासना करतो। सैनिकीकरणाचा उपन्यास करताना वीर सावरकरांच्या ह्या तेजस्वी शब्दांच्या खणखणाटामुळे मदुरेच्या महासभेचं अधिवेशन दणाणून गेलं। बुटक्या जपान्यांची लांब सावली बंगालच्या उपसागरावर पडत होती। ब्रिटिश साम्राज्याचा अस्त जवळ आणायला हीच उत्कृष्ट संधी आहे असं हेरून स्वराष्ट्राचं हित साधण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी वीर सावरकरांनी सैनिकीकरणाच्या महामंत्रांनी उभा भारत हलवला। मत्थळ असहकारवाद्यांच्या मूर्ख काँग्रेसी तत्वज्ञानाला देश बळी पडला, पण तरीही काँग्रेसच्या सैन्य बहिष्काराला कवडी समान लेखून तळ हातावर शीर घेऊन जे इंग्रजांच्या सैन्यात पहिल्यांदी गेले त्याच डाळभाताच्या पोटभरू, भाडोत्री, राईस इटर्स असं म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्याच सैनिकांनी सुभाष सेनेचा सुवर्णाक्षरांकित इतिहास घडवला। रक्त सांडणारे वीर माय देशासाठी मेले, पण त्यांचीच पुण्याई चोरून हेच असहकारवादी यावेळी मात्र सरकारशी सहकार करून राज्यावर बसले। सैनिकीकरणाचा दिव्य मंत्र राष्ट्राला देणारे दूरदर्शी द्रष्टे सावरकर आणि त्यातूनच उभ्या राहिलेल्या सैन्याच्या बळावर क्रांतीचा प्रचंड वणवा पेटवणारे नेताजी सुभाषचंद्र हे दोघे रविचंद्र असत्य प्रचाराच्या दाट धुक्यात जरी आज दिसेनासे झाले असले तरी आज ना उद्या दशदिशा झळाळून सोडणारे त्यांचे व्यक्तित्व देशाला मार्गदर्शक ठरेल हे निश्चित।
सन्मान्य सभासद आणि प्रतिनिधी बंधूंनो, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अध्यक्षस्थानी यावर्षी लागोपाठ चौथ्यांदा मला निवडून आपण माझ्या ठिकाणी जो विश्वास प्रकट केला त्याविषयी मी कोणत्या शब्दांनी आपलं उतराई व्हावं हे मला समजत नाही। मागील तिन्ही वर्षी ज्या ज्यावेळी आपण मला अध्यक्षस्थान स्वीकारण्याची आज्ञा केली त्या त्या प्रत्येक वेळी स्वीकारलेल्या उत्तरदायित्वासंबंधात आपण माझी अध्यक्षस्थानी केलेली निवड योग्य झाल्याचे आपल्याला समाधान लाभावे आणि माझ्या बुद्धीलाही कर्तव्य पालनाचे समाधान प्राप्त व्हावे यासाठी अवश्य त्या सर्व कामगिऱ्या पार पाडण्याचा त्यावेळी मला विश्वास वाटत असे। परंतु ह्यावर्षी मी अंथरुणाला खिळून पडलो असल्यामुळे आणि ह्या दुखण्यातून मी लवकर बरा होण्यासारखा नसल्यामुळे जेव्हा याही वर्षी माझी अध्यक्षस्थानी निवड करण्यात आल्याचे मला समजले तेव्हा मात्र माझ्या मनाची चलबिचल सुरू झाली। आपले सन्मान्य पुढारी डॉक्टर पी वरदराजुलू नायडू यांना मी ताबडतोब कळवले होते की अध्यक्षपदाचे तारेनेच त्यागपत्र पाठवू इच्छितो। याचे कारण माझ्या सध्याच्या दुखण्याच्या परिस्थितीत हिंदू महासभेच्या अध्यक्षांची कामे जितक्या उत्साहाने आणि दक्षतेने पार पाडायला पाहिजेत तितकी ती माझ्या हातून होणार नाहीत याची माझ्या मनाला सारखी टोचणी लागलेली होती। परंतु डॉक्टर नायडू यांनी उलट मला तारेनेच कळवले की अशा प्रकारे त्यागपत्र देण्याचा मी विचार करू नये। माझ्या त्यागपत्राचा परिणाम येथे भरणाऱ्या अधिवेशनाच्या दृष्टीने घातक होईल असे त्यांना वाटत होते। त्यांनीच काय पण आपल्या कित्येक माननीय पुढाऱ्यांनी आणि बांधवांनी मला तारा करून कळवले की मी त्यागपत्र देण्याचा विचार करू नये। हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाच्या जागी हिंदू संघटनेच्या कार्याच्या दृष्टीने मी असणे अवश्य आहे। असे सर्वांनी मला कळवल्यामुळे त्यांची इच्छा मला मुडवेना। आणखीही एक विचार माझ्यापुढे होता, जर मी अध्यक्षपद स्वीकारण्याचे आयत्यावेळी नाकारले तर हे अधिवेशन यशस्वी रीतीने पार पाडण्याचे काम अधिक अवघड होऊन बसेल, अशी डॉक्टर नायडू, त्यांचे हिंदू संघटनवादी कार्यकर्ते, स्वागत मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आणि सभासद या सर्वांना भीती वाटत होती। तमिळनाडू प्रांतात हिंदू महासभेचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या सर्व मंडळींनी जीवापाड श्रम घेतले आहेत। तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून लोकमताला मोडता घालू नये म्हणून या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यास, शेवटी संमती देण्यास मी सिद्ध झालो। आता जर माझी प्रकृती सुधारली तर सरळच आपण विश्वासाने मजवर टाकलेल्या कार्याला अणुमात्र कसर न करता मी उत्साहाने लागेन आणि अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीतून माझ्या शक्तीप्रमाणे हिंदू सभेची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीन। पण जर माझी प्रकृती सुधारली नाही तर मात्र अध्यक्षपदाला निष्कारण चिकटून राहण्याचा मोह मी मुळी सुद्धा बाळगणार नाही। ते कार्य उत्तम रीतीने पार पाडावे यासाठी माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि योग्य प्रतिनिधीवर ते सोपवावे असे इच्छीन। ते कसेही असले तरी आपण हे गृहीतच धरून चालावे की मी हिंदू महासभेचा अध्यक्ष नसलो तरी हिंदू संघटनेच्या कार्याला आपल्या जीवित सर्वस्वाने वाहून घेणारा आपल्यापैकीच एक सैनिक या नात्याने मी सतत कार्य करीत राहणारच। केवळ एक वर्षापूर्वी ज्या या मद्रास प्रांतात नाममात्र क्वचितच एखादी मंडल हिंदू सभा असेल वा नसेल, तो हा दुसरा मोठा प्रांत आमच्या आदर्श ध्येयवादी विचार साम्राज्याच्या प्रभावक्षेत्राखाली यावर्षी प्रथमच आम्ही आणला आहे। हिंदू संघटन कार्याची निकड आणि तिचे महत्व ज्यांना पटलेली आहेत, असे सालेमचे पूजनीय कुलपती श्रीयुत विजय राघवचर्यर यांच्यासारखे आदरणीय व्यक्तिमत्व आणि इकडची तिकडची काही थोडी मोजकी अशी या कार्यात पुढाकार घेणारी प्रमुख पुढारी मंडळी यांच्या व्यतिरिक्त या प्रांतातील लक्ष लक्ष हिंदूंना हिंदू संघटन कार्याची चळवळ किंवा ती चालवणारी हिंदू महासभा यांच्याविषयी यत्किंचितही माहिती नव्हती। तर त्यावेळी हिंदूमधीलच एका राजकारणी वर्गाला त्यांची जरी माहिती होती तरी ती केवळ एक तर त्यांचा उपहास अधिक्षेप करण्यासाठी नाहीतर पराकोटीचा द्वेष करण्यासाठीच काय ती होती। परंतु सुदैवाने हिंदू संघटन कार्यासाठी सार्वजनिक चळवळीचे संचालन करण्यामध्ये अगदी निष्णात आणि गतकालातील काही दशके ज्यांनी या प्रांताच्या राजकीय जीवनात उच्च पदे गौरवपूर्ण प्रतिष्ठेने भूषविली असे अनुभवी लोकाग्रणी या वर्षाच्या प्रारंभीच या प्रांतात हिंदू ध्वजाखाली हिंदू समाज संघटित करण्यासाठी आणि हिंदू महासभेच्या कार्याला सर्वस्वी वाहून घेण्यासाठी पुढे आले, ते म्हणजे डॉक्टर पी वरदराजुलू नायडू हे होत। अगदी थोड्याच वेळात उत्साही लोकाग्रणी धुरीणांचा समूह त्यांच्या भोवती जमला आणि या पवित्र विशिष्ट कार्य हेतूसाठी कित्येक मान्यवर प्रतिष्ठित सज्जनांनी सहकार्य देऊ केले। परिणामी उण्यापुर्या 10 महिन्यांच्या काळात तिरुअनंतपुरापासून ते राजमहेंद्रीपर्यंतच्या या मद्रास प्रांताला हिंदू महासभेच्या चढत्या वाढत्या शक्ती सामर्थ्याची आणि प्रतिष्ठेची केवळ जाणच काय ती आता आलेली आहे असं नसून या प्रांतातील लक्ष लक्ष हिंदूंना हिंदू संघटन कार्याला आदर्श ध्येयवादाने भारून सुद्धा टाकले आहे। त्या अनुषंगाने फलस्वरूप म्हणून या प्रांतात सुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनात हिंदू महासभा जिची अगत्याने गणना करणेच भाग आहे अशी लक्षणीय प्रबळ शक्ती बनली आहे. एवढेच नव्हे तर आणखी असे की सकल हिंदूंचे एकमेव निखिल हिंदू जगत ती असल्याविषयीची अशी जाणीव होऊन केवळ त्या प्रांतातील हिंदूंच्या मानसात नव्हे तर यच्च यावत अखिल हिंदुस्थानभरच्या हिंदूंच्या मानसातही जी ऊर्जस्वल जागृती झाली आहे तिचे गमक म्हणजेच हे तमिळनाडूमधले अगदी गर्भगृहातील केंद्रस्थानातले अधिवेशन होय, जे त्या ऊर्जस्वल जागृतीचे प्रत्यक्ष प्रमाणच सादर करते. या मधुरानगरीत सकल तीर्थातील पुण्य सलिले घेऊन त्यांची जी मिरवणूक आज सकाळी त्यांनी काढली, त्यावेळी सिंधू आणि सरस्वती, यमुना आणि गंगा, कृष्णा आणि कावेरी प्रभृती हिंदुस्थानातील सकल नद्यांच्या प्रवाहांच्या मिलनाचाच काय तो संगम झाला असेल असे नसून अखिल हिंदुस्थानातील हिंदू जीवनाच्या सकल प्रवाहांचे सुद्धा आज येथे मिलन होऊन ते सारे प्रवाह एका निखिल हिंदू जगतात संगमून गेले आहेत. इथल्या या विशाल जनसंमर्दातील प्रत्येक हिंदू मात्राच्या नाडीचा पडणारा प्रत्येक ठोका हे आमच्या वांशिक धार्मिक राजकीय आणि राष्ट्रीय अस्तित्वाच्या ऐक्याचेच स्पंदन होय. आणि 20 कोटी हिंदूंच्या अंतःकरणातील ही चेतना ज्याने प्रज्वलित ठेवली आहे आणि जो केवळ दीपशिखेचेच काय ते निदर्शन करतो आणि हिंदू राष्ट्र हे स्वतःच्या आत्मविस्मृत मोहमयी निद्रा समाधीतून पुनरुज्जीवित होऊन लवकरच दीप्तिमान प्रभावाने तळपत उदयास येत असल्याविषयीची गोड वार्तेची द्वाही फडकवीत फडफडणारा तो हा हिंदू ध्वज या मंडपावर आज विराजमान आहे. या वर्षातील कार्याचा आढावा घेत असताना दुसरा लक्षात घेण्यायोग्य विषय तो हाच की अखिल हिंदुस्थानात सर्वदूर सगळीकडे हिंदू महासभेच्या सभासद नोंदणीत सुनियंत्रित आणि नियमितपणे उल्लेखनीय वाढ झालेली आहे. त्या संबंधात आवर्जून उल्लेख करण्यास योग्य म्हणजे महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा आणि बंगाल प्रांतिक हिंदू सभा. 5-1 वर्षापूर्वी महासभेच्या सभासदांची संख्या सहस्रांमध्ये गणली जाई, यावर्षी आम्ही ती लक्षांमध्ये गणावी इतक्या स्थितीप्रत आलो आहोत. आणि आपण जर कुचराई न करता न कंटाळता साऱ्या शक्तीनिशी कामाला लागलो तर आणखीन 5-1 वर्षांनी निःसंशयपणे तिची गणना आपणास दश दश लक्षांमध्ये करता येणे सहज शक्य होईल. सभासद संख्येत ही उल्लेखनीय वाढ करीत असतानाच आणखी एक जी गोष्ट आपण केली आहे ती हीच की ज्या ठिकाणी पूर्वी शाखाच अस्तित्वात नव्हत्या अशा ठिकाणीही हिंदू महासभेच्या संघटनेने यावर्षी आपल्या शाखा मोठ्या प्रमाणावर झोकून दिल्या आहेत. यातील काही प्रमुख हिंदू सभांचा निर्देश करायचा तर त्या म्हणजे त्रावणकोर संस्थान हिंदू सभा आणि शुद्धी सभा, कोल्हापूर संस्थान हिंदू सभा आणि शुद्धी सभा, भोपाळ संस्थान हिंदू सभा, निजाम संस्थान हिंदू मंडळ, ग्वाल्हेर संस्थान हिंदू सभा, कच्छ काठेवाड संस्थान हिंदू सभा आणि अशाच अन्यही त्यातील पुष्कळशा तर आता नुकत्याच कार्यान्वित झाल्या आहेत. आणि यांच्यापैकी सर्वच्या सर्व ही हिंदू सभांनी कमालीची प्रशंसनीय अशी प्रगती केली आहे. उत्साहवर्धक आणि संतोषदायी अशी गोष्ट ही की हिंदुस्थानच्या बाहेर सुद्धा हिंदू सभेच्या संघटना बांधल्या जात आहेत. आफ्रिका, जपान, त्रिनिदाद आणि अन्य काही देशांमध्ये सुद्धा. त्रिनिदाद हिंदू सभेची चांगली प्रगती होत असल्याचे वृत्तांतावरून दिसून येते. संस्थानातील हिंदू सभांपैकी विशेषत निजाम हिंदू मंडळ या संस्थेच्या कार्याचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. या संस्थेच्या कार्यावरूनच काय पण तिच्या नुसत्या अस्तित्वावरून देखील एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे निजाम निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीपासून त्या संस्थानातील हिंदूंचे सामर्थ्य नैतिकदृष्ट्या आणि प्रत्यक्ष व्यवहारातही पुष्कळच वाढले आहे. निशस्त्र प्रतिकाराची चळवळ होण्यापूर्वी नागरिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचे जे अधिकार तेथील हिंदू लोकांना पूर्वी नाकारले होते ते आता मर्यादित स्वरूपात का होईना पण त्यांना प्राप्त झाले असून त्यांच्या सहाय्याने तेथील हिंदू आपली चळवळ बळकट करू शकतील, स्वातंत्र्याचे अधिक अधिकार संपादन करू शकतील आणि आज सबंध संस्थानभर आततायी मुसलमान गुंडांनी जो धुमाकूळ वाजवला आहे त्यापासून ते आपले रक्षण करू शकतील. तेथील हिंदू मंडळाने मोठमोठ्या नगरातून आपल्या शाखा स्थापन केल्या असून हिंदू संघटनेचे कार्य त्वरेने चालवले आहे. निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीमुळे त्या हिंदुस्थानातील हिंदू लोकांमध्ये जी जागृती आणि चेतना निर्माण झाली ती निःसंशयपणे टिकली असून तेथील हिंदूंमध्ये आपण आपले संरक्षण करू शकू असा पुरुषोचित आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या वर्षात हिंदूंवर अनेक ठिकाणी आघात करण्यात आले, त्यापैकी पुष्कळांच्या संबंधात हिंदूंनीही प्रत्याघाताने ते परत उलटविले. एवढेच नव्हे तर जे मुसलमान गुंड हिंदू विरोधी दंगे आणि लुटालूट करून पूर्वीच्या काळी साक्षुरतपणे शिक्षे वाचून सुटून जात असत त्यास त्यांनी आता आपल्या प्रतिकारक चळवळीने शरण आणून त्यांचा कित्येक ठिकाणी बंदोबस्तही केला. अगदी ह्यावर्षी सुद्धा हिंदूंच्या विरुद्ध संघटितपणे आणि बलात्कारी भयंकर राक्षसी अशा काही दंगली त्या संस्थानात करण्यात आल्या. उदाहरणार्थ नांदेडची दंगल, तिथे तर त्या संस्थांचे आरक्षी आणि अधिकारी चट सारे मुसलमान. त्यांनी हिंदूंचा अगदी मागे पुढे न पाहता न कचरता छळवाद मांडला. ह्या विषयात एक नवा पैलू एक नवा घटक ध्यानात ठेवायला हवा, तो म्हणजे संस्थानातील हिंदूंची प्रत्याक्रमणशीलता. प्रथम त्यांच्यावर हल्ला झाल्यास वाढता प्रतिकार करून त्यावर प्रतिहल्ला चढवून निर्णायक मात करण्यासाठी अवसान एकवटून चढत्या वाढत्या श्रेणीने प्रतिकार सातत्याने करीत राहून हिंदूंनी दाखवलेले नीतिधैर्य चैतन्यशील प्रवृत्ती होय. जर ही चैतन्यशील प्रवृत्ती सतत वृद्धिंगत होत राहील आणि हैदराबाद संस्थानातील हिंदू एका हिंदू आघाडीत एक संघ एकवटतील, ते हिंदू हितकारणासाठी प्रतिज्ञाबद्ध आहेत अशा प्रतिनिधींनाच मते देतील, तर अल्पावधीतच त्या संस्थानात असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्या बळाच्या आधारे मागता येतील तितके अधिकाधिक सांविधानिक अधिकार हिंदूंना देण्यास बाध्य करण्याइतका पुरेसा प्रभाव निजाम शासनावर ते ठामपणे निश्चितच टाकू शकतील. जसे अशाच प्रकारच्या बहुसंख्य जमात असण्याच्या युक्तिवादे करून काश्मीरच्या मुसलमानांनी यापूर्वी अधिकार मिळवले आहेत. या वर्षी पूर्वीच्या कोणत्याही वर्षापेक्षा महासभेचे प्रचार कार्य अधिक व्यापक प्रमाणावर सबंध वर्षभर चालवण्यात आले. यासंबंधी आपले अनुभवी नेते धर्मवीर डॉक्टर मुंजे यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी आपल्या उतारवयाची चिंता न बाळगता वर्षभर या प्रांतातून त्या प्रांतात सतत सारखे प्रचार कार्य चालू ठेवले. सर मन्मथनाथ मुखर्जी, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, धर्मवीर भोपटकर यांच्यासारखे अत्यंत प्रभावशाली पुढारी आणि शेकडोशे प्रांतिक पुढारी आणि संघटक यांनी धार्मिक सेवाभावी मिशनऱ्यांप्रमाणे अथवा तपस्व्यांप्रमाणे स्वार्थनिरपेक्षपणे निष्ठापूर्वक रात्रंदिवस झटून या महासभेच्या कार्यासाठी मोठमोठे दौरे काढून प्रचार केला. त्या वर्षात 100 अधिक ठिकाणी प्रांतिक आणि जिल्हा परिषदा केवळ नव्हे तर तालुका परिषदाही झाल्या. स्थानिक सभांची संख्या तर सहस्रांनी मोजावी लागेल. हिंदू संघटनेचे वाङ्मय गाडेच्या गाडे भरून महत्वाच्या केंद्रातून हिंदुस्थानभर विनामूल्य वितरित करण्यात आले. निवडणुकीच्या क्षेत्रातही यावर्षी हिंदू महासभेला काही ठिकाणी लक्षणीय यश प्राप्त झाले आहे. हिंदूंचे हित साधायचे असेल तर हिंदू समाजातील बुद्धिमान मतदार संघाला या सत्यस्थितीचे आकलन होऊ लागले आहे की आता न चुकता हिंदू संघटनवादी प्रतिनिधींनाच मते दिली पाहिजेत, तर हिंदूंच्या हितसंबंधांची जपणूक ते उत्तम रीतीने करू शकतील. आणि जोपर्यंत काँग्रेसचा इच्छुक काँग्रेसच्या तत्वज्ञानाशी बांधला गेलेला आहे तोपर्यंत त्याला मत देणे आत्मघातकीपणाचे आहे. याला उदाहरण म्हणून कलकत्ता महापालिकेच्या निवडणुकीचे ठोस उदाहरण घेता येईल. ती अतिशय चुरशीची झाली. वास्तविक हिंदू महासभेने काँग्रेसच्या दीर्घकालीन आणि खंबीरपणे प्रस्थापित हिंदू मतदानाच्या एकाधिकारशाहीला उघड उघड आणि प्रथमतःच आव्हान दिले असतानाही बंगाल हिंदू सभेने कित्येक निर्वाचन अधिष्ठानामध्ये अगदी नेत्रदीपक यश मिळवले. परिणामी महापालिकेमध्ये काँग्रेसला काँग्रेसच्या दर्शिकेवर निवडून आलेल्या काँग्रेसवाल्यांचा स्वतःचा बहुमताचा पक्ष बनविता आला नाही. अर्थातच अनेक ठिकाणी हिंदू महासभेला अपयशही सोसावे लागले. पण यात काही फारसे आश्चर्य नाही. किंबहुना आणखी काही वर्षेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपणास तडाखे सोसावे लागतील हे धरून चालून त्या सिद्धतेनेच आपण त्यात पडले पाहिजे. हिंदू मतदार संघाला अजून पुष्कळच जुन्या गोष्टी विसरावयास लावून नवीन शिकवावयाच्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या मनावर एकाच गोष्टीचा पगडा बसलेला आहे, ते म्हणजे डोळे मिटून जिभा बांधून आणि कोणत्याही प्रकारचा विचार न करता काँग्रेस म्हटली की तिच्या बाजूने मत देणे एवढेच आपले कर्तव्य आहे. असे आजपर्यंत या मतदार संघाच्या मनावर बिंबवण्यात आले आहे. त्यांचा ठसा इतक्या घाईने जाण्यासारखा नाही. तथापि या पराजयापासूनही आपण योग्य तो बोध काळजीपूर्वक घेतला पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे कर्णावती येथील नगरपालिकेच्या या महिन्यात झालेल्या निवडणुकीत हिंदू सभेने उभे केलेले सर्व इच्छुक पडले हे होय. या संबंधात एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की काँग्रेसच्या निवडणुकीतील मिरासदारीस हिंदू सभेने यावेळी पहिल्या प्रथमच आव्हान दिले होते. काँग्रेस स्वतःला जरी केवळ राष्ट्रीय म्हणून घेत असली तरी तिने मुसलमान मतदार संघातून आपला एकही प्रतिनिधी उभा केला नव्हता. निवडणुकीच्या दिवशी या सर्व काँग्रेसवाल्यांनी आपण हिंदू आहो असेच स्वतःला म्हणवून घेतले आणि केवळ हिंदूंचीच मते मागितली. या दिवशी आपण हिंदू आहोत असे म्हणवून घेताना त्यांच्या राष्ट्रीयपणाला काही एक कमीपणा वाटला नाही. इतर वेळी हिंदू म्हणून म्हणवून घेणे ही गोष्ट ज्यांच्या राष्ट्रीयपणाच्या प्रतिष्ठेला अत्यंत हानिकारक वाटते तीच गोष्ट. जेव्हा निवडणुकीचा दिवस उगवतो त्या दिवशी मात्र ते विसरून जातात. हिंदू महासभेने त्या निवडणुकीत इतक्या जोराची लढत दिली की काँग्रेस पक्षाला आपली होती नव्हती तेवढी सर्व पुण्याई खर्च करावी लागली. देशभक्त वल्लभभाई पटेल यांची कारावास यात्रा निवडणुकीच्या थोडे पूर्वी हेतुतः विचारपूर्वक कर्णावती येथेच घडवून आणण्यात आली आणि त्यांना अटक होताच त्यांचा शेवटचा संदेश म्हणून सर्व नागरिकांना घोषित करण्यात आले की कोणीही मतदाराने हिंदू सभेला एकही मत देऊ नये. जणू काही देशभक्त पटेल यांनी कारावास पत्करला तो केवळ याच करता आणि जणू काही हिंदू महासभेला मत दिले नाही म्हणजे काँग्रेस सत्याग्रहींच्या कार्याची इतिकर्तव्यता झाली आणि हिंदुस्थानला जे मिळायचे तेही मिळाले. तथापि या निवडणुकीचा हिंदू सभेच्या प्रचाराच्या दृष्टीने एक चांगला लाभ झाला. हिंदू सभेच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यास ही चांगली संधी प्राप्त झाली आणि जो जो काँग्रेसवाले बेताल होऊ लागले तो तो हिंदू सभावाद्यांचे म्हणणे तरी काय आहे हे समजून घेण्याकरता हिंदू सभांच्या सभांना श्रोत्यांची गर्दी अधिकाधिक वाढू लागली. काही काही सभा तर फार मोठ्या झाल्या. श्री चंद्रगुप्त वेदालंकार आणि प्राध्यापक देशपांडे यांच्यासारखे महासभेचे लोकप्रिय वक्ते तेथे गेले. तेव्हा त्यांच्या सभेला काँग्रेसच्या कोणत्याही सभेपेक्षा अधिक श्रोत्यांची गर्दी जमली होती. शेवटी काँग्रेसवाल्यांनी आपल्या निर्वाणीच्या हत्याराचा उपयोग केला की ज्याचा प्रत्येक निवडणुकीच्या चळवळीत ते उपयोग करतातच, म्हणजे गुंडगिरीचा त्यांनी भरपूर उपयोग केला. हिंदू सभेच्या प्रगट सभा कित्येक ठिकाणी त्यांनी उधळून लावल्या आणि सभेतील दंगल रोजचीच ठरून गेली. निवडणुकीच्या वेळीही हिंदू सभेच्या मतदारांना त्यांनी अत्यंत उपद्रव दिला. एवढेच नव्हे तर अहिंसक धर्माचा सर्वात श्रेष्ठ आचार म्हणून की काय, काँग्रेसवाल्या गुंडांनी हिंदू महासभेच्या कार्यालयावरही हल्ला केला. त्यात कित्येक लोकांना इतके भयंकर घाव झाले की त्यांना शेवटी रुग्णालयात पोचवावे लागले आणि पोलिसांना मध्ये पडून हिंदू सभेचे कार्यालय आपल्या रक्षणाखाली घ्यावे लागले. निवडणुकीच्या दिवसानंतरही एखाद दुसरा दिवस त्या रस्त्यावर पोलिसांना पहारा ठेवावा लागला. हा प्रसंग थोडीफार लांबण लावूनच जो उल्लेखला गेला त्याचे कारण हेच की तो हिंदू सभावाद्यांसाठी एक नीतिपाठ आहे. ब्रिटिश शासनाने नाकारलेल्या भाषण स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी म्हणून सत्याग्रहाचा आश्रय काँग्रेसने सध्या घेतला आहे असे काही काँग्रेसवाले म्हणतात. तर दुसऱ्या काही काँग्रेसवाल्यांचे म्हणणे असे की साऱ्या जगात आत्यंतिक परिपूर्ण निरंकुश अहिंसेच्या राजवटीची उद्घोषणा करण्यासाठीच तो आश्रय घेतला आहे. हा सत्याग्रह चालू असतानाच्या सप्ताहामध्येच कर्णावती येथील आधी सांगितलेल्या प्रसंगाच्या प्रकाशात आम्हाला असे विचारल्या वाचून राहवत नाही की ब्रिटिशांकडून भाषण स्वातंत्र्याचा अधिकार जो काँग्रेसवाले मिळवू इच्छितात तो केवळ स्वतःसाठीच की काय, आणि हिंदू सभेच्या कार्यालयावर आणि सभांवर काँग्रेसवाल्यांच्या स्वतःच्या स्वैरपणे चालवल्या जाणाऱ्या तुटून पडणाऱ्या लाठ्या काठ्या आणि शस्त्रास्त्रे यावर बंदी घालणे हाच त्या परिपूर्ण निरंकुश अहिंसेच्या राजवटीचा अर्थ असेच नाही काय? आणि तसे असेल तर काही झाले तरी भाषेची सत्यता प्रामाणिक भाषा अशी अपेक्षा करीत नाही काय की काँग्रेसच्या या मोहिमेला सत्याग्रहाचे ठाई असत्याग्रह हेच नाव अधिक शोभून दिसावे. परंतु काँग्रेसने निवडणुकीमध्ये गुंडगिरीचा जरी भरपूर उपयोग करून घेतला असला तरी निवडणुकीत काँग्रेसला जे यश मिळते त्याचे श्रेय केवळ गुंडगिरीलाच आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये. काँग्रेस ही संस्था फार जुनी आहे. एवढ्याच कारणाकरता तिच्यावर मताच्या वेळी भाळण्याचा आत्मघातकी मूर्खपणा दाखवण्याची वृत्ती अद्याप बऱ्याच मोठ्या हिंदू मतदार संघात स्वतंत्रपणे आणि जाणतेपणे नांदत असून ती अद्याप नाहीशी झालेली नाही. ती नाहीशी होण्यास अजून काही काळ जावा लागणारच आहे. म्हणून कर्णावतीसारख्या ठिकाणी निवडणुकीत अपयश आले म्हणून निराशून न जाता किंवा सिंध प्रांतात कलकत्ता दिल्ली महाड यासारख्या ठिकाणी मिळालेल्या यशाने चढूनही न जाता आपण हिंदू संघटनवादी मंडळींनी निदान सध्या तरी यशापयशाची क्षिती न करता निवडणुका लढवीत राहिले पाहिजे. निवडणुकीत यश मिळणे किंवा न मिळणे ही गोष्ट मतदार संघाच्या शहाणपणावर किंवा मूर्खपणावर अवलंबून असणारी आहे आणि मतदार संघाला योग्य मार्गावर आणायचे असेल तर तुम्ही निवडणुका लढवीत राहिले पाहिजे. कारण आपल्या मतांचा प्रचार करण्याची ती एक मोठी संधी असते, तिचा आपण लाभ घेतला पाहिजे. आजच्या काळातील मोठमोठे आणि प्रबळ पक्षच नव्हेत तर फॅसिस्ट किंवा बोल्शेविक हे घेतले तरी त्यांना सुद्धा एका चुटकीसरशी निवडणुका जिंकता आलेल्या नाहीत. आरंभीच्या काळात त्यांना सुद्धा अपयश घ्यावे लागले आहे आणि आपण जर सावधगिरी बाळगली मोठमोठ्या ठिकाणच्या निवडणुकीच्या मोहिमा कशा चालवण्यात येतात अशा तंत्राचा जर अभ्यास केला आणि नंतर प्रत्यक्ष निवडणुकी लढविल्या तर आजच्या परिस्थितीत आपणाला परिणामकारक असा अल्पसंख्याकांचा गट ठिकठिकाणच्या विधिमंडळातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थातून निर्माण करता येणे अगदी शक्य आहे. असा निष्ठावंत हिंदू संघटनवाद्यांचा गट जरी अल्पसंख्याक असला तरी बहुमती काँग्रेसवाल्यांवर त्याला आपला दाब नक्की आणता येईल. त्याला हिंदूंच्या दुःखांना वाचा फोडता येईल आणि अधिक राजकीय सत्ता संपादन करण्याचा मार्ग निश्चितच मोकळा करता येईल. एवढेच काय, पण जरी यदा कदाचित आपणाला निवडणुकीत एकही इच्छुक निवडून आणता आला नाही तरी देखील निवडणूक लढवण्यानेच केवळ आपले त्या प्रीत्यर्थ होणारे श्रम भरून येणारे आहेत. त्यामुळे जो प्रचार होतो त्यानेच काँग्रेसवाल्यांच्या उच्छृंखलपणाला आळा पडेल. निवडणूक न लढता जिंकली जाणे अशक्य आहे. या गोष्टीची त्यांना एकदा जाणीव झाली की त्यायोगेच काँग्रेसवाल्यांना आपल्या मतदारसंघापुढे आपण हिंदूविरोधी कसे नाही हे सिद्ध करून दाखवण्याची पाळी येईल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी हिंदू संघटनवादी त्यांचे वाभाडे काढू लागला म्हणजे निवडून येण्यासाठी का होईना. मिथ्या राष्ट्रवादाच्या कल्पनेनं वाहवून गेलेल्या काँग्रेसवाल्यांची हिंदू हितविरोधी कृत्ये करण्याची छाती होणार नाही. जर हिंदू संघटनवादी पक्ष सतत निवडणुका लढवू लागला तर एक दिवस असा उजाडेल की जेव्हा हेच हिंदू काँग्रेसवाले कपाळावर गंधाचे टिळे लावून आणि हातात तुळशीच्या माळा घेऊन मतदार संघाकडे जाऊ लागतील आणि संघटनवादी हिंदू कसे नास्तिक आहेत आणि आपण काँग्रेसवाले हिंदू मात्र कसे धर्माचे पुतळे आहोत याचे प्रदर्शन करू लागतील. या कारणाकरता कर्णावतील येथील हिंदूंनी इतक्या विरोधी परिस्थितीत देखील निवडणूक लढवली म्हणून मी त्यांचे फार मनःपूर्वक अभिनंदन करतो. निवडणुकीत अपयश येईल या भीतीने निवडणूक लढविण्याचे त्यांनी टाळले नाही आणि आपल्या विचार प्रणालीशी प्रतारणा न करता त्यांनी जितकी जोरकस लढत शेवटपर्यंत दिली यात त्यांनी आपले कर्तव्य चोख केले. ज्या मतदारसंघाने हिंदू हिताच्या विरोधी असणाऱ्या काँग्रेसला आपली मते दिली त्याला आता आपल्या चुकीची लवकरच भरपाई करावी लागेल. मौज ही की कर्णावती येथील निवडणुकीच्या आठवड्यातच या चुकीची भरपाई कशी करावी लागणार आहे हे उघड झाले असून काँग्रेसवाल्यांमुळे तेथील हिंदूंना खाली मान घालण्याचा प्रसंग कसा ओढवला आहे हे स्पष्ट झाले. हा प्रसंग जरी आहे लहानसाच तरी पण शितावरून भाताची परीक्षा त्या योगाने होणार आहे. कर्णावती येथील एका शिक्षण संस्थेत सुमारे 1100 हिंदू विद्यार्थी आहेत आणि सुमारे 80 मुसलमान विद्यार्थी आहेत. या शाळेत एका समारंभ प्रसंगी वंदे मातरम या पदातील ज्या पहिल्या कडव्याला काँग्रेसवाल्यांनी मोठ्या शिकस्तीने ते अगदी निरुपद्रवी आहे अशी संमती पूर्वीच दिली होती तेवढेच म्हणायचे होते. पण तेवढ्या वंदे मातरम पदालाच मुसलमान विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. झाले, काँग्रेस सरकार राज्यावर होते त्यावेळी त्यांनी या संबंधाने निर्गमित केलेले एक परिपत्रक शाळा चालकांनी आपल्या संचातून बाहेर काढले आणि जर मुसलमानांनी विरोध केला तर वंदे मातरम हे पद किंवा त्याचा कोणताही भाग म्हणू नये असा त्यातून आधार दाखवून त्यास अनुसरून वंदे मातरम पद म्हणावयाचेच सोडून दिले. हिंदू विद्यार्थी संतापले तरी ते पद म्हणण्याचा सर्वच्या सर्व भाग गाळून टाकण्यात आला. म्हणजे केवळ 80 मुसलमान विद्यार्थ्यांच्या मनोभावनांपुढे 1100 हिंदू विद्यार्थ्यांच्या मनोभावना या केवळ तुच्छ होत याचे नाव काँग्रेसची लोकशाही पद्धती. गेल्या वर्षातील हिंदू संघटनांच्या कार्याचा विचार करीत असता सर्वांमध्ये सिंध प्रांतातील हिंदू सभेच्या किंबहुना तेथील हिंदू संघटनवादी पक्ष हिंदी पंचायती धर्मसभा इत्यादिकांचा विशेष प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. ही सर्व मंडळी खरोखर अभिमानास पात्र आहेत. सिंध प्रांतात खुनी प्रवृत्तीच्या मुसलमान धर्मवेड्यांनी सबंद वर्षभर हिंदूंविरुद्ध जे हत्याकांड चालवले आहे त्याला न डगमगता जे आपले मरण उघड्या डोळ्यांनी नित्य पाहत असतानाही आपल्या धर्माला चिकटून राहिले ते खरोखरच धन्य होत. आपण सिंध मधील हिंदूंना यापेक्षा अधिक काहीच सहाय्य देऊ शकत नाही. या आपल्या दुर्बल परिस्थितीची आपणाला किती दुःखद जाणीव आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आपण इतके समजा की सशस्त्र प्रतिकार सोडून बाकी सर्व प्रकारचा प्रतिकार हिंदू महासभा किंवा अगदी बरोबर बोलायचे झाले म्हणजे हिंदू संघटनवादी पक्ष प्राप्त परिस्थितीत करीत आहेत. सिंध मधील हिंदूंचे हितसंरक्षण करण्यासाठी म्हणून जे जे आणखीन काही करणे शक्य आहे ते सर्व महासभा करीत आहे. सुमारे 2 वर्षापूर्वी मी सिंध प्रांतात हैदराबाद कराची सक्कर शिकारपूर रोहरी इत्यादी भागात गेलो होतो आणि तेथील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास केला होता. सिंध प्रांतिक हिंदू सभेने सक्कर येथे भरवलेल्या प्रांतिक परिषदेचे मी अध्यक्षस्थान स्वीकारले होते. त्या परिषदेच्या वेळीच हिंदूंनी मंझलग्यावरील मुसलमानांच्या आक्रमणाला विरोध करण्याचे निश्चित ठरवले होते. त्याचवेळी आपली गाऱ्हाणी चव्हाट्यावर मांडण्याचे आणि मुसलमानी आक्रमणाला सिंध प्रांताचा बळी देण्याच्या काँग्रेसवाल्यांच्या कारवाईला तोंड देण्याकरता हिंदू संघटनवाद्यांची जोरकस फळी उभी करावयाचे त्यांनी ठरवले. प्रांतिक हिंदू सभेची पुनर्घटना करून त्यात सनातन सभा शीख आर्य समाजी आणि इतर हिंदू संघटनवादी पक्षांचा समावेश करण्यात आला आणि या सर्वांचा मिळून एक हिंदू पक्ष बनवण्यात आला. त्यावेळेपासून आपण हिंदूंचेही प्रतिनिधी आहो असे दाखविण्याची काँग्रेसची कारवाई सिंध प्रांतिक हिंदू सभेने यत्किंचितही चालू न देता हिंदुत्वाच्या भूमिकेवरून प्रांतिक विधिमंडळात आणि स्थानिक स्वराज्य संस्थातून आपले प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी निवडणुका लढविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसच्या इच्छुकांना कित्येक ठिकाणी निवडणुकीत पराभूत केले असून तेथील प्रांतिक विधिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थातून हिंदू संघटनवाद्यांचा अल्पसंख्याक पण इतका प्रबळ पक्ष केला की त्यांच्या सहाय्या वाचून प्रांतातील मुसलमानी प्रधानमंडळाचे आसनही स्थिर राहणे कित्येकदा अशक्य झाले. या वाचून तेथील मंत्रिमंडळातील 2-3 हिंदू मंत्री हिंदुत्वाच्या प्रतिनिधित्वाशी निगडीत झालेले आहेत. अशा रीतीने तेथील हिंदू अधिकाधिक संघटित होऊन मंझलग्याच्या प्रश्नावर आपला जोरदार विरोध प्रकट करू लागले. तेव्हा मुसलमानांनी उघड उघड ठिकठिकाणी वंडे केली आणि हिंदूंचे जीवित आणि मालमत्ता यांचे संरक्षण करणे अशक्य प्राय करून सोडले. काँग्रेसवाल्यांनी सिंध प्रांतातील हिंदूंना प्रांत सोडून जा असा उघड उपदेश केला होता. परंतु त्याकडे हिंदू संघटनवाद्यांनी तिरस्कारानेच पाहिले. त्यांनी आपल्या घरादाराचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याचा निश्चय केला आहे. काय वाटेल ती परिस्थिती प्राप्त होऊ. जोपर्यंत सिंध प्रांतात एक तरी हिंदू जिवंत असेल तोपर्यंत सिंधू नदीच्या तीरावर हिंदुत्वाचा ध्वज फडकत राहिलाच पाहिजे असा त्यांनी निर्धार केला आहे. तेव्हापासून मुसलमानातील खुनी प्रवृत्तीला चेतना मिळून त्यांनी गावोगाव दंगे सुरू केले. पण सिंध प्रांतिक हिंदू सभेच्या कार्यकर्त्यांनी आपले जीवित तळहातावर घेऊन हिंदूंचे संरक्षण करण्याकरता आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. हिंदू सभावाद्यांचा आणि त्यांच्या पुढाऱ्यांचा त्यांच्या अनुयायांचा छळ करण्यात आला. त्यांच्यावर खटले भरण्यात आले. कित्येकांना सीमापारीची शिक्षा झाली. कित्येक तुरुंगात पडले आणि कित्येक शस्त्राच्या वारांनी घायाळ झाले. तथापि अशा प्रकारच्या परिस्थितीतही कोणत्या क्षणी आपल्या जीवितावर बेतेल याचा नेम नाही अशा स्थितीतही त्याने निर्धाराने आपली प्रतिकाराची चळवळ उभी केली आणि एक सशस्त्र प्रतिकार सोडून प्रतिकारांच्या सर्व मार्गांचा अवलंब करून मुसलमानांचे बंड त्यांनी मोडून काढून हिंदूंना धीर दिला आहे. इतर प्रांतातील हिंदू सभांनी आपल्या सिंध प्रांतीय धर्मबांधवांना शक्य तितक्या सर्व प्रकारे सहानुभूती दाखवली. त्यांनी त्यांच्याकरता शेकडो ठिकाणी सभा भरविल्या, सहानुभूतीचे ठराव पास केले आणि निधी उभारून सिंध प्रांतातील निराश्रित हिंदू लोकांच्या सहाय्यासाठी पैसेही पाठवले. सरकारकडे शिष्टमंडळे धाडण्यात आली आणि हिंदू सभेचे म्हणणे त्यांच्या कानावर घालण्यात आले. मी स्वतः व्हॉईसरॉयना आणि सिंधच्या गव्हर्नरांना आग्रहपूर्वक कळवले की सिंध प्रांतातील प्रांतिक स्वायत्तता आणि मुसलमानी मंत्रिमंडळ यांचे विसर्जन करून टाकून तेथील सर्व राज्यकारभार गव्हर्नरने स्वतःच्या ताब्यात घ्यावा. मी व्हॉईसरॉयना असे लिहिले आहे की सिंध प्रांतात ज्या प्रकाराने हिंदूंची आज हत्या आणि लुटालूट होत आहे तशा तऱ्हेची हत्या जर युरोपियन स्त्री पुरुषांची झाली असती तर आज सरकार जसे हात जोडून स्वस्थ बसले आहे तसे बसले असते काय? मुसलमानांनी केलेल्या या खुनी कटाचा योग्य प्रतिकार म्हणून त्यांची घरेदारे सरकारने जमीनदोस्त केली नसती काय? सिंधमधील मुस्लिम अत्याचारांच्या संबंधात साध्यंत वृत्तांत हिंदू महासभा का प्रकाशित करीत नाही असा प्रश्न काही लोक वारंवार जो विचारतात त्याची मला मोठी मौज वाटते. ज्या हिंदूंना यातना सहन कराव्या लागल्या त्यांच्या नावपत्यांसह निवेदने आणि त्यांच्या झालेल्या हानीसंबंधीचा स्थानिक कार्यकर्त्यांनी जेथल्या तेथे चौकशी करून नियमितपणे सिंध हिंदू सभेने वेळोवेळी वृत्तांत प्रकाशित केले आहेत ही तर वस्तुस्थिती आहे. दोन वृत्तांत तर शासनाने राजहृत केले आहेत, वृत्तांत प्रकाशित केले म्हणून हिंदू संघटनवादी मुद्रंकांना प्रतिभूचा भुर्दंडही सोसावा लागला आहे. अखिल हिंदुस्थानातील बहुतेक सगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनावादी वृत्तपत्रांनी ते सर्व वृत्तांत पुन्हा पुन्हा सविस्तर मुद्रित केले आहेत. वास्तविक केवळ हिंदू महासभेची सहाय्यकार्ये आणि हिंदू संघटनवादी मुद्रक प्रकाशक यांच्यामुळे सिंधी हिंदूंवर कोसळलेल्या संकटांची रामकहाणी आणि त्यांची गारहाणी सगळ्या हिंदुस्थानभर माहिती तरी झाली. हिंदू सभावाद्यांच्या प्रभावी चळवळीमुळेच तेथील सरकारला नमते घ्यावे लागले आणि सिंधच्या गव्हर्नरने तेथील मुसलमान मंत्रिमंडळाला प्रमुख दंगेखोरांचे संबंधात कडक उपाय योजने भाग पाडले. खेड्यापाड्यातून राहणाऱ्या हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आणि मुसलमान गुंडांवर वचक बसवण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून मुसलमान माथे फिरूनच्या सिंधमधील हिंदू विरोधी चळवळींना तात्पुरता आळा तरी बसला आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी कोणताच संकोच न बाळगता हे स्पष्टच पुन्हा एकदा सांगून टाकतो की अखिल भारतीय हिंदू संघटनवादी सर्वसामान्य जनतेच्या सहाय्याने हिंदू महासभेच्या स्थानिक आणि प्रांतिक शाखांच्या सहकार्याने प्राप्त परिस्थितीत दहशतवादाचा सशस्त्र प्रतिकार आणि प्रत्याघात या वाचून जे काही अधिकाधिक करता येण्यासारखे होते ते सर्व सहाय्य संकटग्रस्त आणि यातनांनी होरपळलेल्या हिंदूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हिंदू महासभेने केले आहे. जे करता आले नाही अशा दुसऱ्या साधनांचा विचार येथे प्रस्तुत नाही. आपल्या चर्चेच्या क्षेत्रात केवळ विधिसंमत विधिसंगत आणि घटनात्मक तरतुदींनुसार आवश्यक उपाययोजना आणि साधनांचा विचार काय तो करता येणे शक्य आहे. आम्हास वाटते की आम्ही जे केले ह्यापेक्षा आणखी अधिक काय करू शकलो असतो आणि जर सिंधमधील परिस्थितीत लवकर अनुकूल अंतर पडले नाही तर परिस्थितीचा रागरंग पाहून आवश्यक ती अधिक कठोर पावलेही टाकण्यात येतील. अशा प्रकारची ही सारी वस्तुस्थिती असताना हे काँग्रेसवाले तोंड वर करून असा दोषारोप ठामपणे करतात की सिंधमधील हिंदूंच्या सहाय्याकरिता हिंदू महासभेने काहीही केलेले नाही. तेव्हा त्या काँग्रेसवाल्यांना खडसावून विचारावेसे वाटते की मुंबई इलाख्यातून सिंध प्रांत वेगळा तोडण्यासाठीची सर्व कार्यवाही करण्यासाठी अटीतटीने हटून तुम्हीच बसला नव्हतात काय? आणि हे सर्व घाई घाईत घडवून आणले नाहीत काय? आधी मुळात ते पाप तुमचे नव्हे काय? हिंदू महासभेने सिंधच्या विभक्तीकरणाला आपल्याकडून कसून विरोध केला होता आणि काँग्रेसवाल्यांना बजावले होते की तुम्ही हे जे करीत आहात त्यायोगे तेथील हिंदूंवर कल्पनातीत आपत्ती ओढवणार आहे. सिंध प्रांत वेगळा करण्यात मुसलमानांच्या कटाचा एक मुख्य भाग साधत होता. सिंध वेगळा करणे म्हणजे त्यांच्या पाकिस्तानच्या योजनेचा पाया भरणे होते. सिंध वेगळा झाला म्हणजे त्याच्या सीमेवर दबा धरून राहणाऱ्या मुसलमान माथे फिरू मारेकऱ्यांची टोळी तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर तुटून पडेल हे त्यावेळी दिसत होते. आणि तसे झाले म्हणजे हिंदुस्थानभर पसरलेली अगदी सुसंस्कृत असे मुसलमान सीमेवरील या रानदांड्या टोळ्यांच्या विरुद्ध आपले बोटही उचलणार नाहीत. एवढेच काय, पण त्या प्रांतातील हिंदू एक जात केव्हा बाहेर पळून जातील किंवा नामशेष होऊन जातील आणि तो सबंद प्रांत कसा शुद्ध दार उल इस्लाम म्हणजे मुस्लिम प्रदेश होऊन जाईल या क्षणाची ते वाट पाहत राहतील यात काही गुपित नव्हते. महासभेचा सिंध प्रांत तोडण्याला तीव्र विरोध असतानाही केवळ मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी सिंध प्रांत वेगळा करण्यास आपली संमती दिली आणि आता त्यांच्या अपकृत्याला फळे येऊ लागल्यानंतर हेच काँग्रेसवाले विचारू लागले आहेत की सिंधी हिंदूंकरता तुमची ती हिंदू महासभा काय करीत आहे. ज्याने गावास प्रथम आग लावली त्यानेच गावकऱ्यांना विचारावे की आग विझवण्यासाठी तुम्ही काय करीत आहात. सिंध प्रांतात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या करुण कहाण्या जेव्हा रोजच्या रोज प्रसिद्ध होऊ लागल्या तेव्हा सुद्धा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने त्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी हुकाचू केले नाही. सिंध मधील हिंदूंवर एवढे अत्याचार झाले पण त्या अत्याचारांच्या निषेधार्थ सबंद हिंदुस्थानात त्यांनी कोठेही निषेधाची एक सभाही भरवली नाही. शेवटी जेव्हा हिंदू महासभेच्या चळवळीने सरकारवर दबाव आला मुसलमान गुंडांविरुद्ध कडक उपाय योजावयाचा आग्रह धरला गेला आणि तेथील प्रांतिक स्वायत्ततेच्या राज्यकारभाराचे विसर्जन करून गव्हर्नरने सर्व सत्ता आपल्या हातात घ्यावी म्हणून सारखी मागणी सुरू झाली तेव्हा मात्र ह्यांची धावपळ सुरू झाली. गांधींनी तात्काळ मौलाना आझाद यांना सिंध प्रांतात रवाना केले पण कोणती प्रमुख उद्दिष्टे दृष्टी समोर ठेवून. मौलाना आझाद यांचा सिंध मध्ये जाण्याचा विशिष्ट कार्य हेतू म्हणजे तेथील हिंदूंना संरक्षण मिळावे हा नसून तेथील मुस्लिम मंत्रिमंडळाचे स्थैर्य हाच प्रमुख होता. हिंदूंच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या आपत्तीच्या निवारणार्थ त्यांनी काही एक योजना केली नाही किंवा मुसलमान गुंडांच्या निषेधाचा एक शब्दही तोंडावाटे काढला नाही. त्यांना जी काही काळजी लागली होती ती केवळ तेथील मुसलमानी मंत्रिमंडळ स्थिर कसे राहील एवढीच होती आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी तेवढीच गोष्ट तेथे केली. कारण न जाणो हिंदू महासभेची चळवळ जोरावली आणि जर सिंध प्रांत परत मुंबई इलाख्याला जोडण्याचे सरकारला भाग पाडण्यात आले किंवा सर्व सत्ता गव्हर्नरनेच आपल्या हाती घेतली तर काय करता. मुसलमानांना जर सिंध प्रांतात स्थिर सरकार स्थापन करता आले नाही तर ब्रिटिशांप्रमाणे आपणही पाकिस्तानवर तितक्याच कार्यक्षमतेने राज्य करू शकतो याचा ब्रिटिश सरकारला पुरावा कसा द्यावा याचा. एवढ्या करता मौलाना आझादांची सिंधला जाण्यातील सारी तळमळ होती. कारण हे जर कारण नसते तर ज्या मुसलमान पक्षांच्या हातात तेथील सरकार आल्याबरोबर त्यांनी हिंदूंचे जीवित अशक्यप्राय करून सोडले त्यांच्याच हातात पुन्हा तेथील सरकार स्थिर करण्याची खटपट हे मौलाना आझाद का करीत आहेत. आणि तसे ते झाल्यास तेथील अल्पसंख्याक हिंदू जीवित आणि मत्ता यांचे संरक्षण कसे होणार किंवा तेथील परिस्थितीही कशी सुधारणार. उलट तेथे जर या मुसलमान पक्षात एकजूट होऊन त्यांच्या हाती सरकार स्थिर झाले तर तेथील हिंदूंच्या जीविताला अधिक घातक होणार आहे. सध्या सिंध प्रांतात गुन्हेगारीची चळवळ जी थोडीफार दबलेली दिसते, तिचे कारण तेथील गव्हर्नरांनी चालविलेली कडक उपाययोजना हीच आहे. मौलाना आझादांनी सिंध प्रांतात पाऊल टाकण्यापूर्वीच तेथील गव्हर्नरच्या दटावणीमुळे मुसलमान गुंडांची धरपकड सुरू झाली आहे. सिंध प्रांतात मुसलमान मंत्रिमंडळ स्थिर होण्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या निर्बंधित अधिकारांचे योग्य संरक्षण होणे शक्य नाही. त्याला एकच मार्ग आणि तो म्हणजे सिंधमधील मुस्लिम राज्यकारभार स्थगित करून तो प्रांत मुंबई इलाख्याला जोडणे हाच होय. ह्या वर्षातील कार्याचा विचार करता आणखी एक महत्वाची गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे, ती ही की हिंदू सांस्थानिक हिंदू महासभेच्या चळवळीकडे सहानुभूतीने पाहू लागले आहेत. अखिल हिंदू तेवढा एक या कल्पनेने आता मूळ धरले असून आपल्या थोर आणि वीर्यशाली पूर्वजांच्या पराक्रमाच्या ज्योतीच्या प्रकाशाने सबंध हिंदू समाज आणि त्या थोर पूर्वजांचे वंशज हल्लीचे संस्थानिक हेही खडबडून जागे झाले आहेत. हिंदू संस्थानिकांना हिंदू चळवळीविषयी सहानुभूती वाटू लागली असून त्यास आपल्या कर्तव्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्यातील जे दूरदर्शी आणि धोरणी मुत्सद्दी आहेत त्यांना आता एक गोष्ट कळून चुकली आहे, ती ही की देशात अखिल हिंदुत्वाची जी चळवळ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तिच्याशी एकरूप होण्यातच आपला आधुनिक आणि भविष्यकालीन भाग्योदय अवलंबून आहे. ज्याप्रमाणे मुसलमान संस्थानिक हिंदुस्थानातील मुसलमानांनी चालवलेल्या राजकीय चळवळीशी एकरूप झाले आणि अखिल मुसलमान तेवढे एक अशी महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली, त्याप्रमाणे हिंदू संस्थानिकांनी आजपर्यंत तसे केले नाही. याला केवळ हिंदू संस्थानिकच सर्वस्वी उत्तरदायी नाहीत. सर्वसामान्य हिंदू समाज आणि विशेषत काँग्रेसवाले हिंदू यांनी हिंदू संस्थानिकांविषयी कधीही मायेचा एक चकार शब्दही काढला नाही किंवा त्यांचे महत्वही ध्यानात घेतले नाही. उलट देशाभिमानाचा सारा मक्ता केवळ आपणाकडेच आहे अशी शेखी मिरवली आणि हिंदू संस्थानिक हे देशाच्या प्रगतीच्या आड येणारी एक धोंड आहेत असे मानून ती जितक्या लवकर दूर होईल तितके बरे असा ते आजवर प्रचार करीत राहिले. पण त्याच्या उलट मुसलमान समाजाकडे पहा, त्यांना राजकारणाच्या वास्तववादाची बरोबर दृष्टी असल्यामुळे हिंदुस्थानात जी काही थोडीशी मुसलमानी संस्थाने आहेत त्यांच्याविषयी ते केवढा अभिमान दाखवतात आणि मुसलमानी सामर्थ्याचे संघटित केंद्रस्थान म्हणून त्याकडे ते अभिमानाने पाहतात. आपली निजाम आणि नवाब यांचे सामर्थ्य आणि दरारा वाढावा यासाठी त्यांची कितीतरी खटपट चालू असते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील राजकीय चळवळ करणाऱ्या मुसलमानांनी चालविलेल्या अखिल मुसलमान तेवढे एक या चळवळीच्या सामर्थ्यावरच आपले भवितव्य सर्वस्वी अवलंबून आहे हे तेथील मुसलमानी संस्थानिकांनी देखील ओळखले असून त्यांच्या चळवळीशी ते एकरूप झाले आहेत. पण जर हिंदू संघटनवादी राजकीय पुढाऱ्यांना राजकारणाची खरीखुरी दृष्टी उत्पन्न झाली असेल तर त्यांच्या हे चटकन लक्षात येईल की देशातील हिंदू संस्थाने हीच काय ती संघटित स्वरूपाची सैनिक सामर्थ्याची आणि सत्तेची केंद्र असून हिंदूंच्या सामर्थ्याला एक प्रबळ आधार आहे आणि भविष्यकाळात हिंदू राष्ट्राचे पुनरुत्थान करण्यात जोरदार आणि परिणामकारक रीतीने ह्यांचाच काय तो उपयोग होऊ शकेल. कारण आजही आपल्या येथे राजकारणाची मिरास सांगणारे आणि वाचाळी तत्वज्ञानावर भर देणारे आपल्यातले पुढारी देशात सामाजिक औद्योगिक किंवा सैनिकदृष्ट्या बोलण्यापलीकडे काय करू शकतायत. बडोदा म्हैसूर त्रावणकोर किंवा ग्वाल्हेर यांनी ज्या प्रकारची प्रगती करून दाखवली तशी काहीतरी या राजकीय पक्षांनी करून दाखवली आहे काय? या विषयाचे विवेचन करण्याचे हे स्थळही नाही आणि प्रसंगही नाही. माझी इच्छा एवढीच आहे की हिंदुस्थानातील सर्व हिंदू संघटनवाद्यांनी एक गोष्ट यापुढे लक्षात ठेवावी. हिंदू संस्थानिकांच्या अंतःकरणात अखिल हिंदुत्वाच्या विचाराचे तत्वज्ञान जे आज मान्यता पावत आहे त्याचे त्यांनी स्वागत करावे. आणि जो जो ही हिंदू संस्थाने बलवान आणि सामर्थ्य संपन्न होत जातील तो तो देशात अराजकासारख्या समस्या या देशावरील हिंदू विरोधी आक्रमणे यासारखी भयप्रद गंडांतरे कमी कमी होत जातील. हिंदुस्थानात एकसंध हिंदू राष्ट्र उभे करण्याच्या हिंदूंच्या पुनरुत्थानाची चळवळ करण्याला जी आज काही प्रभावी साधने उपलब्ध होण्यासारखी आहेत त्यात हिंदू संस्थानिकांचा सहभाग फार मोठा असणार आहे. हिंदुस्थानात मुसलमानांची दोन तीन काय ती नावे घेण्यासारखी संस्थाने असून त्यांच्याविषयी मुसलमान केवढी आशा बाळगून आहेत आणि जर त्यांच्या आक्रमणाचा हिंदूंकडून प्रतिकार केला गेला नाही तर ह्या मुसलमानी सत्तांच्या केंद्राचा आधार घेऊन त्यांच्या सहाय्याने हिंदुस्थानभर मुसलमान सत्ता प्रस्थापित करण्याची त्यांनी आशा धरली तर ती अशक्य ठरणार नाही. पण या दृष्टीने आपण हिंदू लोकांनी आजपर्यंत हिंदू संस्थानिकांकडे लक्षच दिले नाही. आज या देशात सुमारे 50 हिंदू संस्थाने आहेत की त्यांच्याजवळ सैन्य आहेत, पोलिसांचे बळ आहे, पैसा आहे, राज्ययंत्र आहे आणि हे सर्व असून या देशातील मुसलमानी संस्थाने जितकी कार्यक्षम आहेत तितकी तरी ही आहेतच आहेत. आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या राज्यांचा विस्तार युरोपातील स्वतंत्र राज्यांएवढा आहे. ज्यावेळी आपण अशी वार्ता ऐकतो की खाकसार मंडळी आणि सीमेवरील पठाण लोक निजामाच्या निशाणाभोवती गोळा होण्याचा कट करीत आहेत आणि त्याला स्वतंत्र मुस्लिम राजाच्या पदवीला नेऊन पोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावेळी आपले मन दचकून जाते. आपल्याला भीती वाटते की आता या भयानक प्रसंगाला तोंड कसे द्यावे हे आपणास समजेनासे होते. पण ही गोष्ट मात्र आपल्या लक्षात येतच नाही की निजामाला स्वतंत्र राज्यावर बसवण्याचे हवेतील किल्ले मुसलमान बांधित असले तरी त्याला विरोध करणारेही कोणी आहेतच. आजही स्वतंत्र असलेले आणि 1,00,000 सैन्य पदरी बाळगणारे हिंदूंचे नेपाळातील स्वतंत्र राज्य हिंदुत्वाच्या रक्षणाकरता खांद्यावर बंदूक घेऊन उभे आहे. आपणाजवळ स्वतःच्या रक्षणाकरता साधने नाहीत असे समजून आपण निराश आणि दीन होऊन जातो, परंतु ते खरे नाही. आपणाला राजकारणातील खरीखुरी व्यावहारिक दृष्टी आलेली नसल्यामुळे आपली साधने कोठे आहेत आणि आपण त्यांचा उपयोग कसा करावा हेच आपणास माहीत नाहीसे झाले आहे. खरोखर आपली राजकारणाची दृष्टी नाहीशी झाली आहे. विचार करा, आज सहस्रावधी काँग्रेसवाले हिंदू असून ते उघड रीतीने असे म्हणतात की नेपाळी हिंदू हे आपले कोणी नसून ते परके आहेत, आणि उलट सीमेपलीकडे असलेल्या मुसलमानी पठाणांची दीनपणे याचना करण्याकरता ते आपला जीव टाकीत आहेत, कारण हे पठाण लोक त्यांना स्वतःचे असे वाटतात. थोड्याच दिवसांपूर्वी गांधीजींनी चक्क सांगितले की सीमेवरील पठाणांच्या सहाय्याने निजाम जर स्वतंत्र हिंदुस्थानचा बादशहा बनला तर आपण त्याच्या राज्यास होमरूल म्हणजे 100% स्वराज्य असे मानू. याचा अर्थ सीमेच्या पलीकडे असणारे पठाण लोक सुद्धा काँग्रेसच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेस बाध आणू शकत नाहीत, पण नेपाळातील हिंदू गुरखे मात्र छे त्यांचे नावच नको. जे गुरखे लोक राजपुतांचे प्रत्यक्ष वंशज आहेत, जे केवळ सुमारे 300 वर्षापूर्वी नेपाळात गेले, त्या गुरख्यांचा संबंध आला तर मात्र राष्ट्रवादाची पार राख रांगोळी झाली असे मानणे ही वृत्ती काय दर्शवते? हे राजकीय खोळेपण आज काँग्रेसमधील हिंदूंना ग्रासून टाकीत असून आमच्यावर जी खरोखर आपत्ती आहे तिचे मूळ कारण हे आहे. यावर एकच तोडगा, आणि तो म्हणजे अखिल हिंदुत्वाच्या संकल्पनेचा विकास हाच होय. एकदा हे तत्वज्ञान मान्य झाले तर आपल्या सर्व चळवळीत जिवंतपणाचा हुंकार उत्पन्न होईल, मग आपल्याशी आजच्याही परिस्थितीत कितीतरी विपुल साधने उपलब्ध आहेत याची आपणास सहज जाणीव होईल. आणि या हिंदू संस्थानिकांचे सामर्थ्य हे केवढे मोठे परिणामकारक साधन आहे हे आपणास दिसून येईल. गेल्या 2 वर्षाच्या काळात हिंदू महासभेची चळवळ कशी विस्तार पावत चालली आहे हे यावरील माहितीवरून येथील लोकांना आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही समजून चुकले असेल. यावर्षी सरकारने हिंदू महासभेला राजकीय क्षेत्रात मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्याशी बरोबरीच्या नात्याने महत्वाचे स्थान देऊन तिचा वेळोवेळी अभिप्राय घेतला जाईल असे आश्वासन दिले. ही गोष्ट हिंदू महासभेच्या इतिहासात फार महत्वाची मानली पाहिजे. आजपर्यंत काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोनच संस्था सरकारच्या दृष्टीपुढे होत्या आणि त्यांचे मत म्हणजेच हिंदुस्थानचे मत असे मानले जात होते. सरकारने काँग्रेस अधिक मुस्लिम लीग बरोबर सर्व हिंदुस्थान हे जणू समीकरण पाठ करून टाकले होते. यापैकी मुसलमानांचे मत मांडणारी संस्था म्हणजे लीग, यात शंका नाही. पण लीग उघड उघड असा प्रचार करते की आपण मुसलमानांचे हितसंबंध सांभाळणारे आणि वाढविणारे आहोत, म्हणून सरकारला हिंदूंचे मत काँग्रेसमध्ये पहावयास मिळेल असेच नेहमी वाटत असे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग मिळून सबंध हिंदुस्थानातील लोकमत असे गृहीत धरले म्हणजे मुसलमानांचे मत जर मुस्लिम लीग मांडणार तर उरलेली संस्था जी काँग्रेस ती मुसलमानांव्यतिरिक्त समाजाचे मत सांगणारी होय असे सरकारने मानणे हे स्वाभाविक होते. पण आपण हिंदूंचे प्रतिनिधी आहोत या आरोपाचा काँग्रेसवाले अगदी प्रगटपणे तिरस्कार करीत आहेत आणि म्हणून आपला भ्रांत राष्ट्रवाद सिद्ध करण्याकरता त्यांनी शेकडो वेळा हिंदू हिताचा बळीही दिला आहे. सिंध विभक्तीकरणाच्या वेळी, जातवार प्रतिनिधित्वाच्या प्रकरणी, सीमेवरील राजकीय धोरण ठरवण्यात, हिंदुस्थानी भाषेच्या संबंधात इत्यादी अनेक प्रसंगी त्यांनी हिंदू हिताचा विश्वासघात केला आहे. परंतु इतके झाले तरी सरकार असेच म्हणत राहिले की हिंदुस्थानातील हिंदू मुसलमानांचे प्रातिनिधिक मत म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे मत होय. परंतु हिंदू महासभेच्या दिवसेंदिवस वाढत्या चळवळीमुळे, महत्वामुळे आणि परिणामकारक कार्यामुळे सरकारला एक गोष्ट अखेर आपण पटवू शकलो, ती ही की यापुढे काँग्रेस ही हिंदूंची प्रातिनिधिक संस्था नसून हिंदू महासभा हीच एकमेव हिंदूंची प्रातिनिधिक संस्था आहे आणि म्हणून हिंदुस्थानातील राजकीय प्रश्नांचा जेव्हा साकल्याने विचार करावयास हवा असेल त्यावेळी हिंदूंचे मत अजमावण्याकरता हिंदू महासभेचे मत विचारात घेतले पाहिजे. सरकारने पूर्वी बसवलेले समीकरण म्हणजे काँग्रेस अधिक लीग बरोबर हिंदुस्थानचे प्रातिनिधिक मत, ते आता बदलले असून आता हिंदू महासभा अधिक लीग अधिक काँग्रेस बरोबर हिंदुस्थानचे एकूण प्रातिनिधिक मतांची बेरीज हे नवीन समीकरण सरकारने मान्य केले आहे. हिंदुस्थानच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत हेच समीकरण बरोबर असल्याने व्हॉइसरॉयनी विचारपूर्वक आणि निश्चितपणाने हिंदू महासभेला हिंदूंची एकमेव नसली तरी प्रमुख राजकीय संस्था अशी मान्यता दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. मुस्लिम लीग ही मुसलमानांच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करते, हिंदू महासभा हिंदूंच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करते आणि काँग्रेस दुसऱ्या कोणाचे प्रतिनिधित्व करत नसून याचे थोडे आणि त्याचे थोडे आणि धड कोणाचेच नाही असे धेडगुजरी काँग्रेसवाल्यांचेच प्रतिनिधित्व करते. परंतु आज जरी हिंदुस्थान सरकारने हे नवे समीकरण मान्य केले असले तरी या समीकरणातील खरा तात्पर्यार्थ सरकारने अद्याप पुरतेपणी लक्षात घेतला आहे असे दिसत नाही. याचे एक प्रत्यंतर म्हणजे अजूनही भारत मंत्र्यांच्या तोंडी काँग्रेस किंवा लीग आणि काँग्रेस हीच भाषा खिळून राहिलेली आहे. हिंदुस्थानातील लोकमतासंबंधी बोलताना सरकारने मान्य केलेले नवे आणि योग्य असे समीकरण त्यांच्या तोंडी अद्याप बसलेले नाही. तथापि हळूहळू ते त्यांच्याही गळी उतरत चालले आहे. हिंदुस्थानातील लोकमतासंबंधाने पार्लमेंटमध्ये बोलताना गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी काँग्रेस लीग आणि महासभा या समीकरणाचा उपयोग केला खरा, परंतु त्यांचा खरा अर्थ त्यांच्या लक्षात न आल्यामुळे हिंदू महासभा या नव्या नावासंबंधाने पार्लमेंटमध्ये बोलताना त्यांनी आपल्या मनाशी एक नवीन उपपत्ती बसवली. मुस्लिम लीग ही मुसलमानांची संस्था आहे हे भारतमंत्र्यांना बरोबर समजले, पण हिंदूंची संस्था काँग्रेस आहे असे ते धरून चालत होते. तेव्हा काँग्रेस जर हिंदूंची संस्था मानावयाची तर हिंदू सभा कोणाची, असा त्यांच्या पुढे स्वाभाविक पेच पडला. तेव्हा त्यांना जवळचे आणि सोयीचे असे जे कारण जोडता आले ते त्यांनी जोडून दिले आणि पार्लमेंटमध्ये असे सांगितले की काँग्रेस ही सामान्यतः सुधारलेल्या हिंदूंची संस्था असून हिंदू महासभा ही मुख्यतः सनातनी वृत्तीच्या हिंदूंची संस्था आहे. सनातन हिंदूंची संस्था अशा प्रकारची ब्रिटिश पार्लमेंटला हिंदू महासभेची पहिल्या प्रथमच ओळख करून देण्यात आली. पण अमेरी साहेबांना हे जर कळले की या हिंदू महासभेचा स्वतः अध्यक्ष हा एक मोठा सुधारक असून तो स्वतः जन्माने ब्राह्मण असून सुद्धा आपल्या वैयक्तिक दायित्वावर अस्पृश्य समाजाबरोबर मोकळेपणाने जेवतो तर काय मौज होईल बरे. त्यांनी हिंदू सभेसंबंधाने जेव्हा दुसऱ्या वेळी या महिन्यात उल्लेख केला तेव्हा मात्र त्यांनी महासभेची बरोबर ओळख करून दिली. आपण कोण आहोत आणि हिंदू महासभेचे तत्वज्ञान आणि तिचे खरे स्वरूप काय आहे याचा आपण ब्रिटिश लोकांना परिचय करून दिला पाहिजे आणि त्यासाठी लंडन येथे हिंदू प्रचाराचे एक कायमचे केंद्र उघडले पाहिजे. ब्रिटिश लोकांना आणि सरकारला आपण असे पटवून दिले पाहिजे की हिंदू महासभा ही सनातनीही नाही किंवा नास्तिकवादीही नाही, किंबहुना कोणत्याच विशिष्ट वादाची पुरस्कर्ती नाही. हिंदू महासभा ही एखादी हिंदू धर्मसभा किंवा एखादी धर्मसंस्था नाही. हिंदू महासभा ही हिंदू राष्ट्रसभा आहे. या संस्थेचे उद्दिष्ट अखिल हिंदू राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हे आहे आणि त्यात सनातन्यांपासून पाखंड्यांपर्यंत सर्वांचा समावेश झाला आहे. सरकारने हिंदू महासभेला हिंदूंची संस्था म्हणून मान्यता दिली आणि तिच्या अध्यक्षांशी वेळोवेळी विचार विनिमय केला. या गोष्टीचा एकंदर हिंदू चळवळीवर फार दूरवर परिणाम होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे हिंदूंचे हिंदू म्हणून प्रतिनिधित्व काँग्रेस करीत नसून मुसलमानांचे मत आजमावण्याकरता जशी मुस्लिम लीग किंवा दुसरी एखादी काँग्रेस व्यतिरिक्त मुस्लिम संस्था त्याचप्रमाणे हिंदूंचे हितसंबंध पाहणारी हिंदूंची प्रातिनिधिक संस्था काँग्रेस व्यतिरिक्त असून ती महासभा आहे हे सिद्ध आणि मान्य झाले आहे. आता हे तत्व एकंदर समाजालाही मान्य झाले आहे आणि हिंदूंची काँग्रेस ही एक केवळ जुनी संस्था आहे. याच कारणाकरता तिला मान देण्याचे सोडून देऊन आपली तिच्यापासून सुटका करून घेतली म्हणजे हिंदूंचे राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि इतर हितसंबंध याकडे काँग्रेस किंवा दुसरे कोणीही दुर्लक्ष करू शकणार नाही. आणि ज्यावेळी एखादी गोलमेज परिषद भरेल किंवा सर्व पक्ष परिषद होईल किंवा घटनात्मक परिषद बोलावली जाईल, जेव्हा हिंदुस्थानच्या राज्यघटनेचा साकल्याने विचार विनिमय केला जाईल त्यावेळी हिंदू महासभेला एक अवश्य घटक म्हणून लीग आणि काँग्रेस यांच्या बरोबरीने तेथे उपस्थित राहण्याचे भाग्य राहील. आणि जोपर्यंत हिंदू सभेची त्यांना मान्यता मिळणार नाही तोपर्यंत इतरांनी केलेले कोणतेही ठराव किंवा योजना ही हिंदू सभेवर बंधनकारक मानली जाणार नाहीत. यापुढे कोणतीही काँग्रेस लीग तडजोड झाली तरी हिंदूंवरती बंधनकारक राहणार नाही. हिंदू महासभेच्या संमतीविना त्यांना हिंदूंच्या हितसंबंधांची विक्री करता येणार नाही, ते गहाण टाकता येणार नाहीत किंवा त्यांचा सौदाही करता येणार नाही. भारत मंत्र्यांनी नुकतेच या महिन्यात जे भाषण केले त्यात हिंदुस्थानचे राजकीय आणि राष्ट्रीय अखंडत्व राहिले पाहिजे हेही त्यांनी मान्य केले आहे. या विषयात हिंदू महासभा आणि शिखांची संस्था यांनी सरकारवर जे वजन आणले त्याचाच हा परिणाम होय. हिंदू देश, राष्ट्र किंवा राज्यघटना यांचे पाकिस्तानच्या योजनेनुसार तुकडे तुकडे करण्याची मुसलमानांची दुष्टवासना ब्रिटिश सरकारने उचलून धरली नाही आणि त्यांच्या पाकिस्तानच्या योजनेला थारा दिला नाही हा हिंदू महासभेच्या चळवळीचा फार मोठा विजय आहे. मुस्लिम लीगवाल्यांनी पाकिस्तानची चळवळ उभारली होती आणि काँग्रेस पुढाऱ्यांनी त्यांच्या अनेक राजाजींनी आणि प्रधानजींनी तर असे जाहीर करून टाकले होते की पाकिस्तानविषयी मुसलमानांचा आग्रहच असेल तर त्याविरुद्ध आपण काही आग्रह धरणार नाही. या पाकिस्तानच्या योजनेविषयी काँग्रेसवाल्या हिंदूंनी इतक्या घाईघाईने आणि बेछूटपणे आपली संमती दिली की खुद्द ब्रिटिश लोकांनी सुद्धा तिला एवढे उचलून धरले नव्हते. आरंभी जरी त्यांनी पाकिस्तानच्या योजनेला स्पष्ट शब्दात नापसंती दर्शवली नव्हती आणि भारतमंत्री अमेरी यांनी महिन्यापूर्वीच्या भाषणात मुसलमानांना असंतुष्ट न करावे म्हणून जरी हेतुत विरोधी असे काहीही उद्गार काढले नव्हते, इतकेच नव्हे तर हिंदुस्थान आणि मुस्लिम हिंदुस्थान असे तुकडे करण्याच्या त्यांच्या अनेक कल्पनांना जोर येईल अशी मोघम भाषा त्यांनी वापरली होती, तरी पण थोड्याच दिवसात हे सर्व बदलले. आता हेच भारतमंत्री हिंदुस्थानचे प्रादेशिक अखंडत्व सर्वांच्याच हिताच्या दृष्टीने कायम राहिले पाहिजे आणि याच मूलभूत पायावर हिंदुस्थानची भावी राज्यघटना झाली पाहिजे असे बोलू लागले आहेत. याला कारण काय? याला कारण हिंदू महासभा, शीख संस्था, सनातनी मंडळे, थोडक्यात म्हणजे अखिल हिंदू संघटन पक्षाने जी पाकिस्तान विरोधी चळवळ केली त्या योजनेसंबंधाने तुमचे धोरण होय नाही काय ते स्पष्ट शब्दात सांगा असा सरकारच्या मागे एकसारखा लकडा लावला, त्याचाच परिणाम म्हणजे भारत मंत्र्यांची ही घोषणा होय. या पाकिस्तानच्या योजनेसंबंधाने निषेधाचा एक शब्द देखील काँग्रेसच्या कोणत्याही ठरावात, परिषदेत किंवा भाषणात आपणास सापडणार नाही. पण हिंदू सभेने मात्र या बाबतीत अत्यंत आग्रह धरला होता. सरकारला जर युद्ध समित्यातून आणि युद्ध कार्यात हिंदू सभेचे सहकार्य हवे असेल तर सरकारने अखिल हिंदुस्थानचे अखंडत्व आणि प्रादेशिक अविभाज्यत्व या तत्वांना आधी मान्यता दिली पाहिजे. हिंदू महासभेने ही प्रथम अट घातली होती. त्यामुळे गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री अमेरी यांनी जी दुटप्पी भाषा वापरली होती ती त्यांना या महिन्यात भाषणाच्या वेळी बदलणे भाग पडले आणि हिंदुस्थानचा प्रथम विचार या नावाखाली त्यांनी जे प्रवचन झोडले त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात भारताच्या अखंडत्वास आपली संमती दिली. कारण काही असो भारतमंत्री अमेरी यांनी भारताच्या अखंडत्वासंबंधी आणि अविभाज्यतेसंबंधी जे स्पष्ट धोरण प्रकट केले याकरता मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मुस्लिम लीगने व्हॉइस रायकडे हिंदू विरोधी आणि आक्रमक स्वरूपाच्या ज्या अनेक योजना पुढे मांडल्या होत्या आणि त्या युद्ध समित्या आणि कार्यकारी मंडळाची वाढ यांच्या प्रकरणी ज्या अनन्वित अटी घातल्या होत्या त्या सर्व व्हॉइसरॉयने निश्चयपूर्वक लाथाडून दिल्या, याकरताही मी त्यांचे अभिनंदन करतो. हा जो फरक झाला तो विनाकारण झाला असे का आपणास वाटते? तसे नाही, त्याच्याकरता विचारांची पुष्कळ देवाणघेवाण करावी लागली आहे. हिंदू महासभेने मुसलमानांच्या आक्रमक मागण्यांना जो संयुक्तिक विरोध दर्शवला आणि आपल्या योग्य मागण्या पुढे मांडल्या, त्यामुळे या गोष्टी घडून आल्या आहेत. यासंबंधी मुसलमानांच्या मागण्या फेटाळून लावण्यासाठी काँग्रेसने तोंडातून ब्रही काढला नाही. फार काय, जर हिंदू महासभेचा विरोध नसता तर हजार हिश्याने मुसलमान आज ज्या आक्रमक मागण्या मागत आहेत त्या सर्व ते आत्तापर्यंत मिळवून बसले असते. मतदानाचे वेळी काँग्रेसला मते देण्याच्या रोगातून हिंदूंनी बरे व्हायलाच पाहिजे. या वर्षात शतावधी काँग्रेसवाल्या सुप्रसिद्ध हिंदू पुढाऱ्यांनी हिंदू महासभेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे स्वतः येऊन महासभेने चालवलेल्या कार्याविषयी माझे अभिनंदन केले आहे. असे असूनही जरी या काँग्रेसवाल्या सद्गृहस्थांना हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी पूर्णपणे पटते, काँग्रेसने हिंदू हिताचे धिंडवडे माजवले आहेत याची त्यांना जरी खंती वाटते आणि म्हणूनच जे तिला मनातून दोष देतात आणि हिंदू महासभेचे आभार मानतात, तरी ते काँग्रेसच्या दडपणाखालून बाहेर पडू शकत नाहीत. ते का अजूनही ते सरळ सरळ हिंदू सभेला येऊन का मिळू शकत नाहीत, असा आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो. त्याला उत्तर आहे, काँग्रेस सोडून हिंदू महासभेला येऊन मिळण्याच्या आड आज त्यांना एक अडचण वाटते. त्यांच्या आड एक भिंत उभी आहे, तिची उंची जरी एक इंच भरच असली तरी पण ती ओलांडून पलीकडे त्यांना येवत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ही इंचभर उंचीची आणि अनुल्लंघ्य वाटणारी भिंत म्हणजे काँग्रेसचे तिकीट. त्यांना असे वाटते की या तिकीटावर आपण उभे राहिलो म्हणजे आपण नक्की निवडून येऊ शकू. स्थानिक स्वराज्य संस्थातून किंवा विधिमंडळातून निवडून येण्याला हे तिकीट हुकमी आहे, अशी त्यांची समजूत आहे. आणि त्यायोगे त्यांच्या मानमान्यतेचा किंवा उत्कर्षाचा रस्ता मोकळा होतो. पण यावर एकच उपाय आहे, निवडणुकीत काँग्रेसला काही एक विचार न करता मत देण्याची घातकी खोड हिंदू मतदारसंघाने सोडली पाहिजे आणि हिंदू हिताकरता हिंदुत्वनिष्ठ इच्छुकांनाच मत मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. एकदा सर्वांना अशी निश्चिती वाटू लागली म्हणजे हेच आजचे चाचपडणारे हिंदू बांधव जे आज काँग्रेसमध्ये आपणाला दिसत आहेत त्या सर्वांना काँग्रेस सोडून देण्याचे धैर्य वाटेल आणि ते उघड रीतीने महासभेला येऊन मिळतील. अखिल हिंदू चळवळीचे खरेखुरे हृदगत मुळातून जाणण्यासाठी किमान पुढील पुस्तके तरी प्रत्येक हिंदूने अभ्यासलीच पाहिजेत. पुस्तक क्रमांक 1, हिंदुत्व, लेखक श्री वी दा सावरकर. पुस्तक क्रमांक 2, हिंदू संघटन, विचार प्रणाली आणि तात्कालीन कार्यक्रम, लेखक श्री ना वी दामले. पुस्तक क्रमांक 3, हिंदू महासभेचा इतिहास, लेखक श्री इंद्र प्रकाश. पुस्तक क्रमांक 4, हिंदू पदपादशाही, लेखक श्री वीदा सावरकर. आणि पुस्तक क्रमांक 5, हिस्ट्री ऑफ द भागानगर स्ट्रगल, लेखक श्री शौरा दाते. ज्या परिस्थितीत सध्या आपण आहोत त्यात आपण तात्कालिक असे आपले कोणते धोरण ठेवावे, आपला युद्धकालीन कार्यक्रम काय असावा, म्हणजे हिंदूंचे हितसंरक्षण होईल आणि त्यांचे वर्धनही होऊ शकेल, या संबंधाने विचार करणे अवश्य आहे. या संबंधातील पहिले विधेय असे की सध्याच्या जागतिक युद्धात जी राष्ट्रे आपापसात लढत आहेत त्यांच्यापैकी कोणालाही नैतिकदृष्ट्या सहाय्य करण्यास आपण बांधलेलो नाही. मग तो देश इंग्लंड असो वा जर्मनी असो, जपान असो वा रशिया असो चीन असो वा कोणताही दुसरा युद्धमान देश असो, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका हे देश आपली बाजू उदात्त धोरणावर आखलेली आहे आणि म्हणून इतरांनी आम्हा सहाय्य केले पाहिजे असे म्हणत आहेत। तेच काय, येथील काही काँग्रेसवाले पुढारी सुद्धा आणि इतरही काही पक्षातील पुढारी याच विचारसरणीचा अनुवाद करीत आहेत। या प्रकरणी हिंदू महासभेने आपली भूमिका, महायुद्ध सुरू होऊन एक महिना झाला नाही तोच 1939 सप्टेंबर महिन्यात भरलेल्या कार्यकारी समितीच्या सभेत एक ठराव संमत करून स्पष्ट केली आहे। काँग्रेसचे स्वयंभू कर्तुम अकर्तुम सर्वाधिकारी गांधीजी यांनी मात्र इंग्रजांची आर्जवे करण्यास सुरुवात केली आणि असेही प्रतिपादन केले आहे की आता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा विचारच नाही, आता आपल्या पुढील विचार एकच आणि तो म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स यांचे संरक्षण कसे होईल। हाच जगातील लोकशाही विरुद्ध उठलेले वादळ शमवण्याकरता आपण सरकारला विनाअट सहकार्य देण्यास सिद्ध आहोत असे त्यांनी आपणहून सुचवले। आणि तिकडे पंडित नेहरू हेही ब्रिटिश आणि फ्रेंच लोकशाही राष्ट्रांना मदत करण्याला भारतीयांनो तयार व्हा असा पुकारा करू लागले, कारण पोलंड आणि इतर स्वतंत्र राष्ट्रे यांच्या विरुद्ध साम्राज्यवादी जर्मनीने युद्ध पुकारल्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी ब्रिटिश आणि फ्रेंच लोकांना आपण मदत केली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता। या देशातील इतर पक्ष म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक, कम्युनिस्ट, रॉयिस्ट इत्यादी हे सुद्धा पोलंड रशिया प्रभृती राष्ट्रांना यत्किंचितही राजकीय लोभ नाही, ती साम्राज्यवादी नाहीत असेच सांगत सुटले होते। अशावेळी हिंदू महासभा हीच काय ती एकमेव संघटित आणि प्रमुख राजकीय संस्था होती की जिने खरा दूरदर्शीपणा दाखवला। महासभेनेच देशाला आणि खुद्द काँग्रेसलाही बरोबर दिशा दाखवली। तिने असे स्पष्टपणे घोषित केले की युरोपातील युद्धमान राष्ट्रे, मग ती इंग्लंड, जर्मनी, पोलंड, रशिया इत्यादी कोणीही असोत, ती जी युद्धात पडली ती काही नैतिक कारणाकरता लोकशाहीच्या प्रस्थापनेकरता किंवा विशेष तत्वज्ञानाच्या प्रतिष्ठापनेकरता पडलेली नाहीत। युद्ध करण्याचा त्यांचा हेतू केवळ स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचे मोठेपण प्रस्थापित करणे एवढाच आहे। याच्या उलट इंग्लंड या युद्धात जे पडले ते इंग्लंड आणि इतर राष्ट्रे यांच्या विरुद्ध चालू असलेल्या आक्रमणाचा केवळ प्रतिकार करण्याकरता, लोकशाहीची उदात्त तत्वे रक्षण करण्याकरता आम्ही यात पडलो असून यात काही भौतिक लाभ मिळवावा अशी आमची बिलकुल इच्छा नाही। उलट जगातील आंतरराष्ट्रीय संबंधांची अधिक चांगल्या पायावर उभारणी व्हावी आणि जगात खरी आणि सतत टिकणारी शांती नांदणे शक्य व्हावे यासाठी इंग्लंड लढत आहे, असे व्हॉइसराय भारत मंत्री यांनी आपल्या अनेक भाषणातून आम्हाला पटविण्याचा वारंवार प्रयत्न केला। परंतु या सर्व घोषणा फोल होत्या। उदात्त तत्वाच्या प्रतिष्ठापनेकरता ग्रेट ब्रिटन युद्धात पडलेला नाही ही गोष्ट सिद्ध करायला उत्कृष्ट पुरावा म्हणजे जेव्हा चेंबरलेनने हिटलरला पोलंड स्वतंत्र करण्यास सांगितले त्यावेळी त्यास हिटलरने उत्तर दिले, मी पोलंड खाली करतो, आपण हिंदुस्थान मोकळा कराल काय। यात सर्व काही आले, चोरांच्या वाटा चोरच जाणतो ही म्हण सार्थ आहे। याकरता ग्रेट ब्रिटनने आपले युद्ध हेतू प्रसिद्ध करावे अशी पंडित नेहरूंसारख्या काँग्रेस पुढाऱ्यांनी मागणी करावी हे मला अगदीच खुळचटपणाचे वाटते। एकतर ब्रिटिश लोक आपल्या युद्धविषयक सर्वसामान्य उद्देशांचा पुनः पुनरुच्चार कान किटेपर्यंत करू लागले आहेत आणि दुसरे असे की उदात्त तत्वांची त्यांची ही घोषणा एका कवडी मोलाची सुद्धा नाही। जर त्यांच्या या घोषणेत काही अर्थ असता तर त्यांनी त्याप्रमाणे तात्काळ कृती केली असती। जर इंग्लंड जगातील लोकशाहीच्या प्रतिष्ठापनेकरता लढत असेल तर त्यांनी आज हिंदुस्थान स्वतंत्र केला असता आणि येथे लोकशाही पद्धतीची राज्यघटना आणली असती, पण त्यांनी तसे काही एक केलेले नाही. या युद्धात पडलेल्या एकूण एक राष्ट्रांची ध्येय किंबहुना आजच्या काळातील जगातील प्रत्येक राष्ट्राचे ध्येय स्वतःचा स्वार्थ साधणे आणि तो वाढवणे एवढेच असून, जगात जेथे जेथे आपले वर्चस्व प्रस्थापित करता येणे शक्य तेथे तेथे ते करणे एवढ्याच साठी ती लढत आहेत. ही गोष्ट आरशासारखी स्वच्छ आहे. आज हिटलर आणि मुसोलिनी जे लढत आहेत ते पृथ्वीच्या पाठीवर आपल्या लोकांना अधिक जागा मिळावी आणि आपली सत्ता वाढावी याच केवळ उद्देशाने होय. त्याचप्रमाणे चर्चिल, स्टॅलिन आणि रुझवेल्ट हे जे लढत आहेत ते आपली आधीच प्रस्थापित झालेली साम्राज्ये चिरंतन टिकवण्याकरता लढत आहेत. या आपल्या खऱ्या हेतूला झाकून टाकण्याकरता त्यांनी वेगवेगळी गोंडस नावे चिकटवली असली तरी त्यांच्या आड त्यांचा हेतू एकच आहे. कोणी त्यांना साम्राज्य असे म्हणतील तर कोणी त्यांना लोकसत्ताक राज्य असे नाव देतील तर कोणी त्यांना सोव्हिएत लोकसत्ताक राज्य या नावाने संबोधतील. परंतु ही सर्व राष्ट्रे दुसऱ्या लोकांच्या प्रदेशांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या तलवारीच्या सामर्थ्यावर आपल्या देशाचे प्रभुत्व लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. फ्रान्स हे लोकसत्ताक राज्य आहे ना, मग याच फ्रान्सने कितीतरी देशांची स्वातंत्र्ये लुबाडली आहेत. आमच्या येथील पॉंडेचरी आणि चंद्रनगर ही त्यांनी घेतली आहेत आणि वसाहतींच्या प्रकरणी इंग्लंडच्या खालोखाल त्यांचा क्रमांक आहे. रशिया हे नुसतेच लोकसत्ताक नव्हे तर सोव्हिएत लोकसत्ताक राष्ट्र असले तरी त्याने सुद्धा केवळ तलवारीच्या जोरावर केवढा तरी खंडमय प्रदेश आपल्या हाताखाली घेतला आहे. आणि इतके असूनही जर्मन जसे आधाशी त्याप्रमाणे त्यानेही पोलंड आणि इतर लहान लहान राष्ट्रे गिळण्यास कमी केले नाही. हिटलर हा नाझी आहे म्हणून तो मात्र राक्षस आणि चर्चिल हा लोकसत्तावाला म्हणवतो म्हणून तो मात्र देवदूत असे समजण्याचे काही एक कारण नाही. जर्मन देश ज्या परिस्थितीत सापडला होता त्यातून त्याचा उद्धार करण्याकरता जर्मनीला नाझीवादाचा आश्रय करावा लागला तर बोल्सेविझम हा रशियाला उपकारक ठरला. इंग्लंडमध्ये लोकसत्ता जी नांदते आहे तिच्यासाठी इंग्लंडला केवढी किंमत द्यावी लागली याची आपणास चांगली कल्पना आहे. राजनीतीशास्त्र आणि जगातील इतिहास या दोन्हीवरून एक ठाम सिद्धांत प्रस्थापित झाला आहे, तो असा की जगातील सर्व लोकांना आणि सर्व काळी उपयोगी पडेल अशी कोणतीही घटना किंवा समाजरचना पद्धती शाश्वत स्वरूपाची सांगता येणार नाही. इंग्रज लोकांइतके वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे भोगते जगाच्या पाठीवर दुसरे कोणीही नसतील, पण युद्ध सुरू झाल्याबरोबर त्यांनी आपली ती लोकशाहीची कल्पना आणि घटना एका दिवसात फेकून दिली आणि शुद्ध एकतंत्री सत्ता आपल्या हाताने प्रस्थापित केली, हे खरे नाही काय? आज हिटलरचा शब्द हा जसा जर्मनीत जवळजवळ निर्बंध समजला जातो त्याचप्रमाणे इंग्लंडमध्येही चर्चिलची स्थिती आहे. इंग्लंडहून आलेल्या अगदी आत्ता आत्ताच्या डाकेने एक प्रमुख वृत्तपत्र आणून दिले, त्यात एका कवीने गायलेले स्वातंत्र्याचे शोकगीत आहे. त्यात पुढील स्वरविलाप आहे. आहे आम्हास ठावे संग्राम घोर चालू परिनित्य प्रत्यही ते न्यायालयेही चालू करीतसे आता तो काय हेबियस कार्पस ऍक्ट वाचवू शके ना मुळी जो व्यक्तींच्या स्वातंत्र्याला वाचवू न शकली कोणी ते स्वातंत्र्याचे बेट. मॅग्ना चार्टाचा अंत हरे 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 थडग्यात विचारा शांत. जेव्हा जर्मन लोक हे नाझी आहेत आणि साम्राज्यवादी आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध लढणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे, किंवा इंग्रज फ्रेंच किंवा अमेरिकन लोक हे लोकशाहीचे भोक्ते आहेत म्हणून त्यांवर प्रेम करणे आवश्यक आहे, या कोणत्याच बोलण्यात काही एक अर्थ नाही। या प्रकरणी आपले खरे राजकीय व्यावहारिक धोरण असे असावे की जो कोणी देश, मग तो कोणत्याही वादाचा पुरस्कर्ता असो, जो आमच्या देशाचे हित साधण्यास आम्हाला उपयोगी पडेल आणि जेवढा काळपर्यंत उपयोगी पडेल तोपर्यंत तेवढ्या काळपर्यंत तो आपला मित्र होय। नाझी आणि बोल्शेविक लोक तात्विक भूमिकेवरून एकमेकांचे अगदी कट्टे हडवैरी होते ना, मग या युद्धाच्या वेळी पोलंडच्या प्रश्नावर आणि इतर स्वार्थ साधण्याच्या विषयात त्यांचे हितसंबंध एक झाले, तेव्हा त्यांनी रातोरात आपल्यात सख्य घडवून आणले आणि झटपट संधी करून टाकला। त्याच्या उलट समजा जर इंग्लंड आणि रशिया यांचे युद्ध जुमते तर हिटलर इंग्रजांच्या बाजूने लढता आणि याच इंग्रजी लोकांनी याच नाझी जर्मनीचे मुक्त कंठाने पोवाडे गायले नसते काय? पूर्वी फ्रान्समध्ये क्रांती होऊन लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून तिसऱ्या नेपोलियनचा पाडाव होईपर्यंतच्या काळात इंग्लंडमध्ये फ्रेंच लोकांशी शत्रुत्व होते। त्यावेळी म्हणजे बिस्मार्कच्या काळात जर्मनी जेव्हा साम्राज्यवादी म्हणून प्रसिद्ध होता तेव्हा त्याने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले असता याच इंग्रजांनी त्या जर्मनीची स्तुतिस्तोत्रे गायली नाहीत का? हेच अमेरिकन लोक इंग्रजांचे भाईबंद होते, पण त्यांनी जेव्हा इंग्लंड विरुद्ध बंड करून आपल्या देशात लहान सहान राज्य स्थापन केली आणि आपले स्वातंत्र्य घोषित केले तेव्हा याच इंग्रज लोकांनी जगभर याच अमेरिकन लोकांची अत्यंत देशद्रोही आणि मानव जातीतील दुष्टाव्याचे पुतळे म्हणून निंदा केली नाही काय? आणि आता पहा या अमेरिकन लोकांशी ते केवळ सलगी करून आहेत, कारण या युद्धात इंग्लंडची पुरती फजिती होण्याचे टाळण्यास अमेरिकेच्या सहाय्याचा आश्रय एवढाच काय तो त्यांना आधार दिसतो आहे। त्यामुळे आता इंग्लंडला अमेरिकनांचा एवढा पुळका आला आहे। इंग्लंडचा जॉन बुल आणि अमेरिकेचा अंकल सॅम हे आता गळ्यात गळा घालू लागले आहेत। एवढेच कशाला? ज्या बोल्शेविक रशियाची या इंग्रज लोकांनी आजपर्यंत टवाळी केली आणि त्यांना शिव्याशाप दिले त्याच रशियाकडे सहाय्याच्या लोभी दृष्टीने आज इंग्लंड पाहत आहे। अजूनही जर रशियाने इंग्लंडला हात देण्याचे ठरवले आणि जर्मनीशी केलेले सख्य तोडून टाकले तर तेच इंग्लंड या बोल्शेविक सरकारला आमचा उमदा दोस्त म्हणून लगेच प्रशंसू लागेल। पहा बुवा, आम्हा सहकार्य करा, नाहीतर जर्मन लोक हिंदुस्थान जिंकतील, अशी भीती आजकाल इंग्रज लोक आम्हास दाखवित आहेत। पण त्यांच्या या बागुलबुवाचे भय धरण्याचे आपणास काही एक कारण नाही। आपणास या युद्धकालीन परिस्थितीत आपले तात्कालिक धोरण ठरवताना त्याचा विचार करण्याचे कारण नाही। आजच्या परिस्थितीकडे पाहता इंग्लंडचा बहुत करून पराभव होईल असे दिसत नाही। निदान पक्ष हिंदुस्थानचे साम्राज्य जसेच्या तसे जर्मनीच्या हवाली करावे लागेल, इतका दणदणीत पराभव इंग्लंडचा होईल असे तर मुळीच दिसत नाही। असे म्हणतात की जेव्हा कोलंबस पहिल्या प्रथम अमेरिकेच्या भूमीवर उतरू लागला तेव्हा तेथील लोक त्याच्याशी लढण्याकरता धावून आले। त्या सुमारास सूर्यग्रहण होते हे कोलंबसाला माहीत होते, तेव्हा त्यांनी आपण देवाचे प्रतिनिधी आहोत अशी बतावणी केली आणि त्याच्याशी लढण्याकरता आलेल्या लोकांना त्याने असे सांगितले की तुम्ही माझे स्वागत न कराल आणि मला भूमीवर उतरण्यास उपयोगी न पडाल तर याद राखा मी आकाशातून सूर्यच पळवून देईन आणि मग येथे नित्याचाच अंधार होऊन बसेल। कोलंबसच्या या म्हणण्याची प्रचिती लगोलग येऊ लागली। तेथील स्थानिक लोक जे विरोध करण्यासाठी आले होते ते सूर्याला ग्रहण लागताच आता हा सूर्य आकाशातून जाणार आणि आता तेथे अंधारच अंधार होणार अशा भीतीने गडबडून गेले। त्यांनी ताबडतोब धावत जाऊन कोलंबसाकरता फुले फळे आणि इतर देणग्या किनाऱ्यावर आणल्या. त्याला भूमीवर उतरण्यास सहाय्य दिले. हिंदुस्थानातील लोकांपुढे अशाच प्रकारची भीती इंग्रज लोक घालताहेत. ते म्हणतायत, बघा बरे, आम्हाला सहाय्य करा नाहीतर हिटलर येईल. पण कोलंबसाने अमेरिकेतल्या लोकांना मला सहाय्य करा नाहीतर नित्याचा अंधार येऊन बसेल असे जे सांगितले, तशासारखेच हे बोलणे निव्वळ खोटे, लबाडीचे आणि तिरस्कारी आहे. याच्या उलट इंग्रज लोक जगात असे सांगत आहेत की या युद्धात आम्ही हिटलरला अखेरीस पराभूत करणार, पण त्याच वेळी आम्हाला मात्र असे सांगताहेत की आम्हाला सहाय्य करा नाहीतर जर्मन लोक हिंदुस्थान जिंकल्या वाचून राहणार नाहीत. यातले खरे कोणते? खरे असे आहे की जर या इंग्रज लोकांना भारतीयांच्या सहाय्या वाचून हिंदुस्थान हातचे जाईल असे खरोखरच वाटत असते, तर हेच इंग्रज लोक हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्यच काय, पण इतरही आणखी वसाहती जशा ते अमेरिकेस देऊ करताहेत तशा ते स्वतःच्या सहाय्यासाठी देऊ करते. तात्पर्य काय की हे नैतिक वा तात्विक वाद किंवा असे झाले तर तसे होईल असल्या प्रकारच्या संभवात्मक गोष्टी या आपणास केवळ बिचकवण्याकरता असून आपण ब्रिटिशांच्या युद्ध कार्यास बिनशर्थ आणि स्वेच्छेने मदत करावी यासाठी ही सारी कारवाई आहे. या गोष्टीचा आपण विचार करू नये असे नाही, पण आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने त्याकडे पाहूनच आपण आपली धोरणे बांधावी. या युद्ध काळात आपला कार्यक्रम ठरविताना आपल्याकडून होईल त्या आणि शक्य असेल त्या रीतीने या युद्धाचा लाभ आपल्या देशाचे हित साधण्याच्या कामी कसा कसा घेता येईल, आपण आपल्या उपयोगी कसे आणि किती पडू, आपल्या हितसंबंधाचे रक्षण कसे करू आणि शक्य झाले तर हिंदुत्वाचे अभ्युत्थान आपणास कसे करता येईल, याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. सबंध राष्ट्रभर सशस्त्र बंड पुकारणे हा एक मार्ग आहे. दरम्यान पिचत पडलेल्या कोणत्याही राष्ट्राला स्वतःचे स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यास आपला शत्रू दुसऱ्या एखाद्या प्रबळ शत्रूशी युद्धात चांगला गुंतला आहे अशी संधी पाहून त्याच्या विरुद्ध सशस्त्र बंड करणे हा सहज सुचणारा आणि विशेष परिणामकारक असा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग अत्यंतिक अहिंसावादावर उभारलेल्या आणि व्यक्तिगत खुळचटपणाच्या मायाजाळाचा होय. अहिंसेचे तत्वज्ञान अगदीच अव्यवहार्य, मानवी जीवनाला घातक आणि म्हणूनच पूर्णपणे अनीतिमय आहे असे मानले पाहिजे. लहान मुले निजलेली असता त्यांच्यामध्ये एखादा साप शिरला आणि लोकांची जत्रा जमली असता त्यामध्ये एखादा पिसाळलेला कुत्रा एकदम घुसला, तर तुम्ही त्याला मारू शकत असताही केवळ अत्यंतिक अहिंसेच्या तत्वज्ञानाला अनुसरून तुम्ही त्याला ठार मारले नाही, तर तुम्ही प्राणघातक हिंसेलाच आपल्या कृत्याने प्रोत्साहन देता असे होते. कारण तुमच्या या कृत्याने तो साप किंवा पिसाळलेला कुत्रा माणसांना चावून ठार मारतो, त्यामुळे एका सापाचा किंवा कुत्र्याचा जीव वाचवण्याकरता तुम्ही अनेक माणसांचे जीव वाचवण्याचे टाळता आणि त्याला आपल्या सोयीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे अनेक माणसांचे जीव घेण्यास स्वतंत्र ठेवता. अशा रीतीने दुहेरी पापाचे तुम्ही धनी होता. याउलट जर तुम्ही तो कुत्रा किंवा साप त्या क्षणी ठार मारला तर कोणाही जीवाचा कोणत्याही कारणाकरता केव्हाही वध करावयाचा नाही या तुमच्या तत्वाच्या विरोधी वर्तन केल्याचे पाप तुम्हाला लागते. या एकाच उदाहरणावरून अत्यंतिक अहिंसेचे तत्व हे केवळ अव्यवहार्य, मानवी जीवनाला घातक आणि पूर्णपणे अनीतिकारक आहे असे सिद्ध होते. ही गोष्ट वैयक्तिक संबंधात लागू पडते, तीच राष्ट्राच्याही विषयात लागू पडते हेही लक्षात ठेवावे. जे धर्म अनत्याचार, अहिंसा इत्यादींचा अत्यंतिक गुणगौरव करतात त्यांना सुद्धा या नियमांना अपवाद करावे लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अन्याय्य आक्रमणाविरुद्ध केल्या जाणाऱ्या सशस्त्र प्रतिकाराचा निषेध ते करत नाहीत, आणि असा निषेध करणे हा खऱ्या अहिंसेचा गुणही होऊ शकत नाही. तथापि मर्यादित अहिंसा मात्र एकंदरीने मानवी जीवनाला अत्यंत उपकारक असल्यामुळे तो एक मोठा गुण असून आपले वैयक्तिक वा सामाजिक जीवन आपल्या सर्व सामाजिक सुखसोयी त्यावरच आधारलेले आहेत. पण कोणत्याही काळी किंवा कोणत्याही प्रसंगी पाळावयाची अत्यंतिक अहिंसा ही वैयक्तिक किंवा राष्ट्राच्या स्वरूपाच्या मानवी जीवनाला अत्यंत हानिकारक असून अनितिकारकही आहे, आणि म्हणून ती त्याज्य ठरवली पाहिजे. ज्या नीतीशास्त्रवेत्त्यांनी समर्याद अहिंसेला एक मोठा सद्गुण मानले आहे, त्यांनीच अत्यंतिक स्वरूपाच्या अहिंसेला त्याज्य समजून तिचा निषेधही केला आहे. बौद्ध धर्माने किंवा जैन धर्माने जे अहिंसा धर्माचे प्रतिपादन केले आहे ते गांधीजींनी प्रतिपादलेल्या सर्व प्रकारच्या परिस्थितीत सशस्त्र प्रतिकाराचा निषेध करणाऱ्या अत्यंतिक अहिंसा धर्माशी अगदी विरोधी आहे. ज्या जैन लोकांनी राज्य स्थापन केली, वीर आणि वीरांगना निर्माण केल्या, जे समरभूमीवर शस्त्राने लढले, आणि ज्या जैन सेनापतींनी जैन सैनिकांची सैन्य लढवली, त्यांचा जैन आचार्यांनी कोठेही आणि केव्हाही निषेध केला नाही. ही एकच गोष्ट त्यांची अहिंसा गांधीवादी घाणेरड्या अहिंसेहून उघडपणे वेगळी होती असे दर्शवते. किंबहुना अन्याय्य आक्रमणांचा सशस्त्र प्रतिकार करणे नुसते न्यायच नव्हे तर आवश्यकही आहे असे जैन धर्मानेही उघडपणे प्रतिपादिले आहे. जर एखादा सशस्त्र किंवा आततायी मनुष्य एखाद्या साधूची हत्या करू लागला तर त्या साधूचा जीव वाचवण्यासाठी अशा मनुष्यास ठार मारणे अवश्य असले तर खुशाल ठार मारावे, कारण अशा प्रकारची हिंसा ही एक प्रकारे अहिंसाच होय, असे म्हणून जैन धर्मग्रंथ तिचे समर्थन करतात. मनुस्मृतीमध्ये म्हटल्याप्रमाणे जैन धर्मग्रंथानेही असेच म्हटले आहे की या ठिकाणी हत्येचे पाप जो मूळ हत्या करतो त्यास लागते, हत्या करणाऱ्याचा वध करणाऱ्यास ते लागत नाही. भगवान बुद्धाने सुद्धा अशाच प्रकारचा उपदेश केला आहे. एकदा एका टोळीचे पुढारी त्याचकडे गेले आणि दुसऱ्या टोळीच्या लोकांनी आपणाविरुद्ध आक्रमण केल्यामुळे त्यांचा सशस्त्र प्रतिकार करण्यास अनुज्ञा मागू लागले. तेव्हा बुद्धाने त्यांना सशस्त्र प्रतिकाराची आज्ञा दिली. भगवान बुद्ध म्हणाले, सशस्त्र आक्रमणाच्या प्रतिकारार्थ क्षत्रियांनी युद्ध करण्यास प्रत्यवाय नाही. जर ते सत्कार्याकरता सशस्त्र होऊन लढतील तर त्यास पाप लागणार नाही. आपण हा निसर्गाचा नियम म्हणा किंवा ईश्वराची इच्छा म्हणा, निसर्गात अत्यंतिक अहिंसेला कुठेही स्थान नाही. ही गोष्ट अगदी सत्य आहे, नाहीतर मनुष्य प्राणी हा जिवंतच राहिला नसता. किंवा फार तर एखाद्या भित्र्याप्रमाणे किंवा किड्याप्रमाणे कोठेतरी पृथ्वीच्या पाठीवर जीव धरून राहिला असता, परंतु त्याने आपल्या मूळ सामर्थ्याच्या जोडीला कृत्रिम शस्त्राची जोड निर्माण केल्यामुळे त्याला आजची परिस्थिती प्राप्त झाली आहे. भौतिक शास्त्राप्रमाणे जेव्हा प्राण्याला मानवी जीवन प्राप्त झाले तेव्हा सरपटणारे प्राणी जगभर पसरले होते. त्यांच्याशी तुलनेनं पाहता केवळ व्यक्ती या नात्याने तो अत्यंत दुर्बल प्राणी होता. ज्यावेळी तो प्रथम निर्माण झाला तेव्हा त्याच्या भोवताली असणाऱ्या प्रचंड अरण्यात जगण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्व प्राण्यात शरीरतः मनुष्य प्राणी हा अत्यंत दुर्बल होता. विषारी दात नव्हते किंवा सोंड नव्हती, त्याला शिंगे नव्हती वा तीक्ष्ण नखेही नव्हती. आपण गायीला स्वभावतःच आणि शरीरानेही अत्यंत निरुपद्रवी आणि स्वसंरक्षणाला अत्यंत नालायक असा प्राणी समजतो. पण जर गाय आणि मनुष्य या दोघांची लढत जुंपली तर अशी गाय सुद्धा माणसाच्या पोटात आपली शिंगे खुपसून त्याला ठार मारील, पण मनुष्य काहीही करू शकणार नाही. मनुष्याचे अस्तित्व जर कशाने शक्य झाले असेल तर ते आपल्या शारीरिक अवयवांना सामर्थ्य प्राप्त करून देण्याकरता जी कृत्रिम शस्त्रे त्यांनी निर्माण केली त्यात आहे. म्हणूनच तो सर्व प्रकारच्या पशूंवर मात करू शकला. वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, साप, सुसरी या सर्वांवर मात करून त्याने भूमी आणि पाणी यावर आपले प्रभुत्व स्थापन केले. अगदी प्राचीन काळापासून लोहयुगापर्यंत सर्व काळात मनुष्य इतरांवर आपला दरारा ठेवू शकला, आपला विस्तार वाढवू शकला आणि या पृथ्वीचा धनी बनू शकला तो केवळ शस्त्रांच्या साह्यानेच. खरोखर स्वतःच्या संरक्षणाकरता उत्पन्न केलेले खड्ग हीच माणसांची खरी संरक्षण करणारी देवता होय. आत्यंतिक अहिंसावादावरील विश्वास आणि त्याकरता कुठल्याही प्रकारच्या उघड उघड विश्वसनीय आक्रमणाच्या सशस्त्र प्रतिकाराचा निषेध करणे, त्यांची निर्बत्सना करणे हे महात्मा पदाचे किंवा साधुत्वाचे लक्षण नसून केवळ एक कल्ली उन्माद रोगाचे आणि निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. जी गोष्ट पाशवी जगताशी संघर्ष करताना मनुष्याने अमलात आणली तीच गोष्ट मानवा मानवातील संघर्ष करून जिवंत राहण्यास त्यास उपयोगी पडली. एका टोळीचा दुसऱ्या टोळीशी, एका वंशाचा दुसऱ्या वंशाशी आणि एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी होणारा संघर्ष आजपर्यंत हेच दर्शवित आहे. इतिहासाच्या प्रत्येक पानापानातून अगदी अखेरच्या पानापर्यंत एकच गोष्ट सिद्ध झालेली दृष्टीस पडते, ती ही की इतर गोष्टी सारख्या असल्या तरी जी राष्ट्रे सैनिकदृष्ट्या सामर्थ्यवान ठरतील तीच काय ती जगतील, आणि जी सैनिकदृष्ट्या कमकुवत ठरतील ती दास्यत्वात खितपत पडतील किंवा नामशेष होऊन जातील. आपण जगाच्या इतिहासात एक नवे तत्वज्ञान प्रसृत करणार आहोत असे म्हणणे भाकडपणाचे आहे. तुम्ही कदाचित इतिहासात नवीन भर घालू शकाल, पण निसर्गाचा जो नियम आहे त्यात काडी मात्र फरक करू शकणार नाही. ओ फार कशाला. जर आजही माणसाने वाघांना आणि कोल्ह्यांना आपण पूर्णपणे अहिंसावादी राहणार आहोत, कोणत्याही जीवाची कधीही हिंसा करणार नाही, शस्त्र उचलणार नाही असा कोरा चेक लिहून दिला तर ते लांडगे आणि वाघ सुद्धा तुमची मंदिरे आणि मशिदी, तुमची संस्कृती आणि पिकवलेली शेते, तुम्ही बांधलेली घरे आणि आश्रम पार उद्ध्वस्त करून टाकतील. आणि 12 वर्षाच्या आत पापी माणसे आणि साधू या सर्वांना फस्त करून टाकतील. निसर्गाचा नियम अशा प्रकारचा असल्यामुळे अशा प्रकारचे अत्यंतिक अहिंसेचे मानवी जीवनाला घातक असणारे आणि म्हणून आक्रमणाचाही सशस्त्र प्रतिकार करू नको म्हणून सांगणारे तत्वज्ञान हे किती अनितीचे आणि पापकारक आहे हे वेगळे सांगावयास पाहिजे. तरी सुद्धा आश्चर्य हे आहे की ज्यांना हे अत्यंतिक अहिंसेचे तत्वज्ञान अव्यवहार्य वाटते आणि म्हणून जे त्याचा निषेधही करतात तेच लोक बोलताना असे बोलतात की आम्हा व्यवहारी माणसांच्या प्रकरणी जरी ते तत्वज्ञान अव्यवहारी असले तरी मुळात ते मोठे नीतीचे लक्षण असून जो कोणी त्या तत्वाचा अंगीकार करील तो खरोखर महात्मा धन्य होय. त्यामध्ये मानवश्रेष्ठांचे सद्गुण भरलेले आहेत. ही जी मनोवृत्ती आहे ती तात्काळ बदलली पाहिजे. अशा प्रकारचे वेडगळ मत प्रतिपादन करणाऱ्या या प्रेषितांना सामान्य लोक देवदूत समजू लागतात आणि मानवी जीवनाची उंची वाढवण्याकरता त्यांनी काही नवे नीतिनियम शोधून काढले आहेत असे मानू लागतात. ज्यांना त्यांचे हे धोरण आचरणात आणता येत नाही ते लोक त्यांच्या वेडगळपणाला साधुत्वाचे लक्षण समजतात. आणि तसे झाले म्हणजे ह्या लोकांनाही आपण कोणीतरी मोठे महात्मे आहोत असे वाटू लागते, की जे खुशाल बेछोटपणे मोठ्या गंभीरपणाचा आव आणून भारतीय जनतेला म्हणतात हातात काठी घेणे हे सुद्धा पाप आहे, एवढेच नव्हे तर पुढे स्वतंत्र झाल्यानंतरही हिंदुस्थानला एकही सैनिक शिपाई लागणार नाही, किंवा हिंदुस्थानची सागरी सीमा सांभाळण्याकरता एकही लढाऊ नौयान आपणास ठेवावे लागणार नाही असे खुशाल सांगत सुटतात। परदेशियांच्या जोखडा खालून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळवण्याचा यांचा मार्ग म्हणजे सुताचा चरखा, आणि जर या आत्यंतिक अहिंसेच्या कल्पनेवर हिंदुस्थानने विश्वास ठेवला आणि त्यास अनुसरून त्याने सैन्य आरमार आणि वैमानिक दल ठेवले नाही तर जगातील कोणतेही राष्ट्र हिंदुस्थानवर स्वारी करणार नाही, आणि जर कोणी स्वारी केलीच तर त्याच्या समोर गरगर फिरणाऱ्या चरख्याच्या आवाजावर गाणे गाणाऱ्या देशसेविकांचा ताफा उभा करून आपण त्यांना परतण्यास भाग पाडू अशी त्यांची विचारसरणी आहे। जेव्हा गोष्टी अशा थराला जातात आणि यांच्यासारखे भंगड लोक सर्वसामान्य भोळसट माणसांचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेसारख्या परिषदांना जातात आणि परदेशात सुद्धा असली खुळचटपणाची हिंदुस्थानच्या नावाने मोठ्या गंभीरपणे विधाने करू लागतात, तेव्हा परदेशातले राजकारणी लोक आणि युरोप अमेरिकेतील सर्वसामान्य जनता ही यांच्या या खुळचटपणाला हसत असतात। त्यामुळे या मतांचा गंभीरपणे समाचार घेण्याची आज वेळ आली आहे। या मताला आता शक्य तितक्या लवकर गाडून टाकले पाहिजे आणि या लोकांना क्षमा याचनेच्या भाषेत नव्हे तर अगदी ठणठणीत शब्दाने असे सुनावले पाहिजे की तुमचे हे अत्यंतिक अहिंसेचे खूळ केवळ अव्यवहार्य आणि अनैतिक तर आहेच आहे, पण त्याविना त्यात साधुत्वाची छटा कोठेही नसून त्यात सारा मूर्खपणा भरलेला आहे। जेव्हा जगातील सर्व माणसे अत्यंतिक अहिंसेचे पालन करतील तेव्हा जगात युद्धच होणार नाही आणि सशस्त्र सैनिकांचीही त्यावेळी गरज उरणार नाही असे हे सांगतात, पण हे तत्वज्ञान सांगण्यास फारशी अक्कल लागत नाही। जर प्रत्येक माणसाने चिरंजीव व्हायचे ठरवले तर या जगात कधी कोणाला मरण येणारच नाही असे म्हणण्यासारखे हे आहे। आम्ही जेव्हा तुमच्या अत्यंतिक अहिंसेच्या तत्वज्ञानाचा धिक्कार करतो तेव्हा साधुत्वाच्या दृष्टीने तुमच्यापेक्षा आम्ही काही कमी आहोत म्हणून नव्हे, तर तुमच्यापेक्षा आम्हास अधिक अक्कल आहे म्हणून तुमचा धिक्कार करतो। मर्यादित अहिंसावाद हे आमचे ध्येय आहे आणि म्हणून माणसाचे संरक्षण करण्याचे पहिले साधन म्हणून संरक्षणासाठी आम्ही तलवारीची उपासना करतो। याच बुद्धीने हिंदू लोक शक्तिदेवता कालीमातेची खूण म्हणून शस्त्रांची पूजा करतात। गुरु गोविंद सिंगांनी आपल्या खडगाला उद्देशून केलेल्या काव्यात पुढील प्रमाणे म्हटले आहे, सुखसंताकरणम दुर्मती हरणम खल दल दमनम जयतेगम। आणि आम्हीही त्या थोर गुरूंच्या गाण्यात आमचा सूर मिसळून असे म्हणतो, खडगा तुझा विजय असो। तेव्हा शस्त्रवादाच्या या विचारसरणीला अनुसरून सर्व हिंदूंनी फिरून सचेतन प्रोत्साहित व्हावे, आपल्यातील वीरवृत्तीची जोपासना करावी, आपल्या नीतीचे नियम सांगणारे भगवान मनू आणि श्री कृष्ण हे असून आपल्या सैन्याचे सेनापती श्री राम आहेत, त्यांनी आपल्याला जे वीरत्वाचे धडे दिले ते आपण फिरून गिरवूया, म्हणजे आपले हे हिंदू राष्ट्र पुन्हा एकदा विजिगीषू आणि अजिंक्य होऊन जाईल। ज्यावेळी ते आपले नायक होते तेव्हा आपण एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे। आपले तत्वज्ञान हे की जे कोणी आपणाविरुद्ध आक्रमण करून येतील त्यांना जिंकावयाचे, आणि आपण मात्र जे कोणी आपल्या वाटेस जाणार नाहीत त्यांच्या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे पापी हेतू न धरता भीतीमुळे नव्हे तर उदार धोरणाला अनुसरून मित्रत्वाने राहायचे। हिंदू संघटनवाद्यांची मूलभूत भूमिकाच अशा प्रकारची असल्यामुळे ते गांधीवादी सत्याग्रहाच्या चळवळीत कोठेच सामील होऊ शकत नाहीत. गांधींच्या सत्याग्रहाचे मूलभूत तत्वज्ञानच असे आहे की परदेशी आक्रमण झाले तरी त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा सशस्त्र प्रतिकार बिलकुल करता कामा नये. आत्यंतिक अहिंसेचाच प्रचार करण्याची त्यांची मागणी आहे. पण हे तत्वशून्य तत्वज्ञान पापमय असून आम्हा हिंदू लोकांच्या हितसंबंधाला अत्यंत नाशकारक आहे. सरकारच्या हितसंबंधाला ते कदाचित थोडेसे घातक असेल, पण आम्हा हिंदू लोकांच्या हितसंबंधाला ते अत्यंत घातक आहे. ब्रिटिशांचे राजकारण लुच्चीगिरीचे असल्यामुळे या देशातील कोणी एखादा जर हिंदू लोकांना असा उपदेश करू लागला की लढाऊ वृत्तीपेक्षा चरख्यावर सूत काढणे हे अधिक दैवी स्वरूपाचे आहे आणि आक्रमण करणाऱ्याला ठार मारण्यापेक्षा स्वतःच मरून जाण्याने मानवी जीवनाची परमकोटी विशेष रीतीने सिद्ध होते, तर असे प्रतिपादन इंग्रज लोकांना मनापासून आवडत असते, कारण त्यात त्यांचा पुष्कळसा लाभ आहे. जर गांधींनी ब्रिटिश सरकारला असे आश्वासन दिले की आम्ही चालू युद्धाच्या संबंधात एक अवाक्षर सुद्धा विरुद्ध बोलणार नाही, तर हे सरकार त्यांना आत्यंतिक स्वरूपाच्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यास खुशाल परवानगी देईल. किंबहुना स्वतः सरकारने अशा प्रकारची ही तडजोड सुचवली होती आणि कदाचित सत्याग्रहाचा पहिला भर ओसरल्यानंतर सत्याग्रहाचा विजय दाखवण्याकरता सरकारने सुचवलेली तीच गोष्ट आपल्या विजयाचे लक्षण म्हणून हे मान्यही करतील. पण सरकारने शस्त्रवादाविरुद्ध प्रचार करण्यास या लोकांना परवानगी दिली, तर हिंदू संघटनवाद्यांना स्वतःच्या हितरक्षणार्थ या घातुक तत्वज्ञानाला विरोध करण्यासाठी सर्व न्याय्य त्या मार्गाने विरोध करावाच लागेल. आपल्या हिंदू लोकांमध्ये सैनिकी मनोवृत्ती पुरेपूर वाढवली पाहिजे. आज कशाची गरज असेल तर ती याची आहे, हिंदूंनो सैन्यात शिरा, सैनिकीकरण करा. युद्धकालीन परिस्थितीत हिंदूंचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ही आमच्या तात्कालिक उद्दिष्टात समाविष्ट असलीच पाहिजेत असे फलक सर्वत्र लावावेत. सध्याच्या परिस्थितीचा अनुकूल आणि प्रतिकूल अशा सर्व बाजूंनी विचार करता या युद्धाने जी नवी संधी चालून आली आहे तिचा जास्तीत जास्त लाभ घेणे अवश्य आहे. मला वाटते त्या दृष्टीने आज सरकार स्वतःच्या संरक्षणासाठी या देशात जे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण करण्यात गुंतले आहे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. युद्धामुळे एका वर्षाच्या अवधीत आपणास कितीतरी संधी आज प्राप्त झाली आहे. अशी संधी गेल्या 50 वर्षात कधी आली नव्हती आणि एरवी पुढील 50 वर्षात ती आपल्या शाब्दिक मागण्यांनी आणि निषेधांनी आपणास आणता आली नसती. केवळ गांधीवादाच्या दडपणामुळे या देशातील लोकांचे सामाजिक सामर्थ्य वाढवण्याच्या प्रश्नाकडे काँग्रेस दुर्लक्ष करीत आहे. इतके की पूर्वी जेव्हा काँग्रेस प्रागतिकांच्या हातात होती तेव्हा त्यांनी त्या सैनिकीकरणासंबंधी जे शाब्दिक ठराव केले होते तसे सुद्धा करण्याची काँग्रेसची आज सिद्धता नाही. ते प्रागतिक या प्रकरणी तरी गांधींच्या बिनबुडाच्या अहिंसक सेनेपेक्षा अधिक जहाल आणि दूरदर्शी होते असे म्हटले पाहिजे. त्यांनी शस्त्रबंदीचा निर्बंध काढून टाका, सैन्याचे हिंदीकरण करा असा आग्रह धरला होता. पण गांधी तेथे आल्यापासून त्यांनी काँग्रेसच्या द्वारा गेली 20 वर्षे पर्यंत शस्त्रवादाचा धिक्कारच केला आहे. जेव्हा काँग्रेसने प्रांतातून आपली प्रधानमंडळे स्थापन केली होती तेव्हा सुद्धा तिने लोकांचे सैनिक विषयक हितसंबंधांचे संरक्षण केले नाही. त्याच्या उलट मुसलमान पहा, गांधींच्या दडपणाखाली एकीकडे काँग्रेसवाले अहिंसा, अविरोध, असहकार इत्यादी अजागळपणाच्या गोष्टी करण्यात दंग असताना मुसलमानांनी मात्र तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांनी सैन्यात आणि सशस्त्र पोलिसात करता आली तेवढी आपली भरती करून घेतली. काँग्रेसच्या या वेडाचारांना प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर मुंजे आणि भाई परमानंद यांच्यासारखे काही थोर हिंदू सभेचे पुढारी खटपट करीत होते. पण त्या गांधीवादाच्या एकंदर चळवळीचा परिणाम हिंदूंना अत्यंत घातक झाला. सैन्यात त्यांचे जे प्रमाण होते ते घटत गेले. एवढेच नव्हे तर त्या सत्याग्रहाच्या गोंडस नावाखाली त्यांनी जी अनितीची घातक शिकवण दिली तिच्या योगाने हिंदू जातीची सैनिक मनोवृत्ती पुष्कळ अंशी मारली गेली आहे. या कारणाकरता हिंदू महासभेचा अध्यक्ष म्हणून मी जेव्हा जेव्हा दौरे काढले त्या त्यावेळी कर्तव्य म्हणून या गोष्टीकडे मी हिंदूंचे लक्ष अवश्य वेधू लागलो. मी माझ्या व्याख्यानातून पंजाब पासून मद्रासपर्यंत सहस्रावधी हिंदूंना सैनिक मनोवृत्ती जोपासना करण्याचा संदेश दिला आणि त्याचा थोडा बहुत परिणामही झाला. त्यावेळी आमच्या पुढे असा प्रश्न होता की आम्हा हिंदू संघटनवाद्यांना आजच्या आज आमच्या तरुण पिढीला अद्ययावत सैनिकी शिक्षणाची व्यावहारिक बाजू कशी शिकवता येईल आणि त्यासाठी आपण काय काय करावे या विचारात आम्ही गुंतलेलो होतो. अशातच युद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारला आपल्या स्वतःच्या गरजेसाठी या देशात मोठ्या प्रमाणावर नवी सैनिक भरती करणे भाग पडले. तेव्हा हिंदू महासभेला अपेक्षित असलेली संधी आयतीच मिळाली. हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सरकार ज्या ज्या गोष्टी करील त्या त्या सर्व कार्यात सहभागी होण्यास आम्ही एका पायावर सिद्ध आहोत असे हिंदू सभेने आपल्या व्यावहारिक राजकारणाला अनुसरून सरकारला कळवले आहे. मी निश्चितपणे सांगू शकतो की या आपल्या एका वर्षाच्या काळातील धोरणाचे फळ उत्साहदायक आहे. या फलनिष्पत्तीचे परीक्षण करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ब्रिटिश लोक या देशात जे औद्योगिकीकरण करीत आहेत आणि जी सैन्य वाढवित आहेत ते काही हिंदी लोकांना सहाय्य करण्याच्या उदात्त धोरणाला अनुसरून करीत नाहीत. युद्धामुळे ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते या गोष्टी करीत आहेत आणि आपणही सरकारला या युद्धात सहकार्य करीत आहो. निदान पक्षी विरोध करण्याचे टाळीत आहो ते काही ब्रिटिशांना सहाय्य व्हावे म्हणून नव्हे तर त्यात आपला स्वार्थ आहे म्हणून मी आपल्या पुढे सर्व परिस्थिती अगदी स्पष्ट शब्दात मांडली आहे. त्याचा हेतू आपल्या मनातील कल्पना स्वच्छ असाव्यात एवढाच आहे. अलीकडे या देशातील लोकांना एक प्रकारची घातक सवय लागली आहे की ज्या अर्थी हिंदुस्थानचे हितसंबंध हे सामान्यतः ब्रिटिशांच्या हितसंबंधांशी विरोधी आहेत त्या अर्थी ब्रिटिशांशी सहकार्य करण्याच्या दृष्टीने आपण एकही गोष्ट केली की लगेच ते कृत्य शरणागतीचे राष्ट्रद्रोहीपणाचे सरकार जमा झाल्याचे असे समजली जाते. ब्रिटिश सरकारशी कोणत्याही परिस्थितीत केव्हाही सहाय्य करणे म्हणजे देशबुडवेपणाचे निषेधार्ह वर्तन होय असे मानणे हा मूर्खपणाचा एक प्रकार आहे. हा प्रकार विशेषत सरकारच्या कुशीत शिरून ज्या काँग्रेसवाल्यांनी राजनिष्ठेच्या शपथा घेऊन ब्रिटिश साम्राज्यापुढे मान लवून त्याची प्रधान पदे हाती घेऊन चालवली तेच करता आहेत. पण वेस्ट मिनिस्टर अॅबेचा सत्यानाश होईल म्हणून ज्यांनी रडारड केली आणि मागच्या महायुद्धात ब्रिटिश सरकारच्याच सैन्य भरतीचे अधिकारी म्हणून ज्यांनी त्यांची सेवा केली आणि आजही जे लोक जर ब्रिटिश सरकार एकोन्मत्त वेडाच्या लहरी विक्षिप्त मागण्या मान्य करून त्यांचे लाड पुरवील तर पूर्ण सहकार्य करण्यास एका पायावर सिद्ध आहेत. जे ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आणू इच्छित नाहीत त्याच लोकांनी हे उद्गार काढावेत हे मोठे आश्चर्य आहे. पण हिंदू संघटनवादी पुढाऱ्यांनी मात्र काही झाले तरी निर्बुद्ध हुशारक्या आणि निखळ पराक्रमी शौर्य यातील अंतर ओळखलेच पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे व्यावहारिक राजकारणात कोणत्याही दोन पक्षात जे संधी होतात ते ज्या ज्या प्रश्नांवर ज्यावेळी त्यांचे एकमत होते त्या त्या प्रश्नांपुरते आणि तेवढ्याच काळापुरते असतात. इतर हितसंबंधात जरी त्यांच्यात विरोध असला तरी काही तात्पुरत्या प्रश्नापुरते त्यांच्यात सख्य होऊ शकते. हिटलर किंवा स्टॅलिन हे दोघेही शूरपणात काय कमी होते? मग त्यांच्यात पूर्वीचे हडवैर असताना देखील ते यावेळी एकत्र का आले? त्यांच्या हितसंबंधात इतर अनेक गोष्टीत विरोध होता तरी या युद्धात त्यांना समान असणारे काही हितसंबंध निर्माण झाले म्हणून एकत्र आले हे खरे नाही काय? ज्या माणसाला नेहमीच अशी भीती वाटते की दुसरा आपल्यास फसवित नाही ना, असा मनुष्य बावळट म्हटला पाहिजे. तो नेहमी सदा सर्व काळ फसवलाच जाणार. हिंदू संघटनवाद्यांना आपल्या राजकीय शहाणपणाची इतकी निश्चिती आहे आणि इंग्लंड सारख्या वस्ताद राजकारणी पुढाऱ्यांकडूनही आपण कसे फसवले जाणार नाही याचा त्यांना अंतर्यामी इतका पुरेपूर विश्वास आहे की ब्रिटिश लोकांच्या या युद्ध कार्यात शक्य तितक्या अधिक प्रमाणात भाग घेण्यात काही एक चूक नाही असे ते निश्चितपणे म्हणू इच्छितात. जोपर्यंत या आणि अशा सहकार्यापासून आपला इतर दुसऱ्या कोणत्याही मार्गापेक्षा अधिक लाभ होण्यासारखा आहे तोपर्यंत आपण हाच मार्ग अवलंबावा हे इष्ट आहे. या दृष्टीने परीक्षण केल्यास हिंदू महासभेच्या युद्ध कार्यात सहकार्य करण्याच्या धोरणाचा परिणाम विशेषतः हिंदूंच्या सैनिकीकरणाच्या दृष्टीने चांगला झाला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. गेल्या वर्षात सरकारने 1,00,000 नवे सैन्य उभे केले. पूर्वीच्या काळी सैन्याच्या निरनिराळ्या विभागातून मुसलमानांची संख्या 75% पर्यंत सुद्धा गेली होती, पण आताच्या या नव्या सैन्य भरतीत हिंदूंची संख्या 60,000 असून मुसलमानांची संख्या केवळ 30,000 आहे. वैमानिक दलात शिरण्याची हिंदू लोकात विशेष आवड आणि गोडी उत्पन्न झाली असल्याचे दिसून येते आणि खूपच मोठ्या संख्येने ते वैमानिक दलात आपली नावे नोंदवित आहेत. त्यांच्यापैकी कित्येक जण आजही प्रत्यक्ष लढाईत भाग घेत असून कसलेल्या जर्मनांविरुद्ध हल्ले प्रतिहल्ले करण्यात ते भाग घेत आहेत. आरमार विभागाकडे हिंदूंनी आजपर्यंत लक्ष दिले नव्हते. या विभागात जे काही फारच थोडे लोक पूर्वी शिरले होते त्यात 75% मुसलमानच होते. म्हणून या प्रकरणी हिंदू महासभेने सरकारकडे या पक्षपाताविरुद्ध नेटाने प्रतिवाद केला. मागे मराठा साम्राज्याच्या काळात समुद्रावर खेळणाऱ्या धाडसी कोकणी हिंदूंनी मोठमोठे पराक्रम केले आहेत आणि इंग्रजांच्या आरमाराशी टक्कर देऊन त्यास पराभूत केले आहे. परंतु इंग्रजांनी या लोकांकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले. कदाचित इंग्रजांशी त्यांचे जे पूर्वीचे हाडवैर आहे त्यामुळेही असेल. पण आता त्याही लोकांना आपला आळस झटकून आम्हाला नाविक दलात घ्या अशी सरकारकडे मागणी करावयास हिंदू सभेने लावले आहे. कोकण पट्टीतील कोळी भंडारी आगरी इत्यादी सामुद्रिक कामात निष्णात असणाऱ्या लोकात महासभेने 100 सभा भरवून प्रचार केला आणि आम्ही नाविक दलात यावयास सज्ज आहोत, आम्हास त्यात घ्या अशा त्यांच्या सहस्रावधी स्वाक्षर्यांचे निवेदन सरकारकडे पाठवले. कोकण समुद्रावर जहाज बांधणे, डॉकयार्ड उभारणे, आरमारी तळ निर्माण करणे या गोष्टी सरकारने तत्काळ हाती घ्याव्या म्हणून सरकारकडे निकड लावली. महासभेने या प्रकरणी सर्व हिंदुस्थानभर चळवळ केली. त्याचा परिणाम असा झाला की सरकारने कोणत्याही प्रकारचा जातीविषयक भेदभाव न करता हिंदूंना नाविक दलात घेण्याचे मान्य केले आणि याही विभागात हिंदू लोक बऱ्याच संख्येनं येत असून याचीही त्यांना आवड आहे ही गोष्ट त्यांनी आता मान्य केली. सैनिकी युद्ध सामुग्रीची येथे मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याकरता नवी सैनिकी उद्योगालये मोठ्या प्रमाणावर काढण्याचे सरकारने ठरविले की त्यात रायफली रणगाडे हे देखील तयार करण्याची योजना करण्यात आली. पण यासाठी तज्ज्ञ कामगार पाहिजेत, ते येथे तयार नाहीत, म्हणून त्यांना त्या त्या विषयाचे शिक्षण देण्याचे सरकारने ठरवले आणि 15,000 लोकांना तत्काळ शिक्षण देण्याची व्यवस्था केली. या देशात अद्ययावत प्रकारचे सर्व साहित्य निर्माण करण्यासाठी जेथे जेथे या संबंधी शिक्षण देण्यासारखे लोक होते त्यांना सरकारने बोलावून घेतले आणि काही विलायतेतूनही हेतुतः आणण्यात आले. त्याचबरोबर येथील काही कारागिरांना आणि तज्ज्ञ होणाऱ्यांना सरकार या विषयातील पुरेपूर आणि अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी विलायतेत पाठविणार असून तेथे त्यांचा खर्च ब्रिटिश सरकारच करणार आहे. त्यांना तेथील ब्रिटिश लोकांच्या बरोबरीनेच वागवण्यात येणार आहे. सरकारने या देशात जी पहिली 1,00,000 नवी लष्कर भरती करायचे योजले होते ती आता पूर्ण होत आली असून तिचे सैनिकी शिक्षणही पुरे झाले आहे. म्हणून आता ही संख्या 5,00,000 वाढविण्याचे कार्य चालू आहे. याकरिता आजच आणखी 2,00,000 लोकांची भरती चालू असून जो जो लढाईचा ताण वाढेल तो तो सरकारला ही वाढ आणखी 5,00,000 सैनिकांपर्यंत करावी लागेल. लवकरच हिंदुस्थानातील सैन्य सर्व प्रकारचे सैनिक शिक्षण घेतलेले आणि सुसज्ज असे सैन्य 10,00,000 वाढत जाईल. यातच पुन्हा लढाईच्या ताणामुळे येथील संस्थानिकांना आपापली सैन्य वाढविण्यास सरकारने मुभा दिली असून त्यांनीही आपल्या सैन्यात पुष्कळ वाढ केली आहे. आजच सुमारे 40 पलटणी या युद्धात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भाग घेत असून अद्ययावत युद्धकलेचे शिक्षण त्यास मिळत आहे. हिंदू संस्थानिकांची सैन्यासंबंधाची पूर्वीची जुनी पुराणी कल्पना बदलली असून तेही आता आपली सैन्ये अद्ययावत करू लागले आहेत. सैन्याची वाढ 2,00,000 पासून 10,00,000 सैनिक भरतीपर्यंत जाणार म्हणजे अधिकाऱ्यांची आवश्यकताही आपोआपच वाढली. आता काही ठराविक तुकड्यातील हिंदी सैन्याला हिंदी अधिकारी पुरवायचे हे पूर्वीचे धोरण नाहीसे होऊन हिंदी अधिकाऱ्यांची कुठल्याही विभागात नेमणूक करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. व्हॉइसरॉय कमिशन घेतलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा नव्याने योजना करण्यात आली. आता सैन्यात ब्रिटिशांच्या बरोबरीने अधिकारी म्हणून काम करण्यास हिंदी लोकांना भरपूर वाव मिळाला आहे. अशा रीतीने प्रत्यक्ष सैन्यात अधिकारी आणि सैनिक यांची मिळून सुमारे 10,00,000 पर्यंत वाढ होत असून याशिवाय इंडियन टेरिटोरियल फोर्सची अद्ययावत पुनर्घटना होत आहे. प्रशाळा आणि महाविद्यालये यातील विद्यार्थ्यांना सक्तीचे सैनिक शिक्षण देण्याच्या विषयात हिंदुस्थान सरकार अजून आडमुठे धोरण स्वीकारित आहे. परंतु सर्व विद्यापीठांच्या समित्यांनी शाळा महाशाळातून सक्तीचे सैनिकी शिक्षण द्या अशी मागणी केली असून ते सरकारच्या दारावर ठोठावीत आहेत आणि युद्धाच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारवर त्याचा ताण तणाव जसा वाढेल त्याप्रमाणे ते देण्यासाठी ती दारे सरकार उघडीलही. एका वर्षाच्याच पूर्वी हेच हिंदुस्थान सरकार म्हणत होते की हिंदुस्थानातील लोकांची सैनिक मनोवृत्ती नाहीशी झाल्यामुळे हिंदी लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शिक्षित करण्यास 50 वर्षे लागतील. पण युद्ध सुरू झाल्याबरोबर त्यांना आपोआपच हे शक्य आहे असे वाटू लागले. युरोपातील माणसांप्रमाणेच येथीलही लोकातून काही थोड्या महिन्यांच्या अवधीत लक्षावधी सैनिक आणि अधिकारी मिळू शकतात आणि त्यांना युरोपियनांच्या तोडीस तोड सामना देता येतो ही गोष्ट सिद्ध आहे. खरेच आहे की गरज लागली म्हणजे सर्व काही सुचते आणि शक्य होते. युद्धाचा पेच जसजसा वाढत जाईल, आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती जो जो अधिकाधिक बिकट होत जाईल, तो तो याच इंग्रजांना ही गोष्ट पटेल की हिंदुस्थानात 10 लाखच काय, पण 10 कोटी लोक सुद्धा उत्तम प्रकारचे सैनिक अधिकारी म्हणून 2 वर्षात सिद्ध करता येणे अगदी शक्य आहे. युद्ध सामुग्रीही या देशात आता खूपच अवाढव्य प्रमाणावर होऊ लागली असून सहस्रावधी कारागीर आणि तज्ञ लोकांना यज्ञयावत रायफली, तोफा, रणगाडे, दारुगोळा आणि विविध प्रकारची यंत्रेही येथल्या येथेच तयार करता येणे शक्य झाले आहे. युद्धविषयक उद्योगधंदे सोडून इतर व्यवसायांकडे पाहिले तरी सुद्धा आपणास हेच दिसून येईल, या युद्धामुळे कित्येक रासायनिक उद्योग व्यवसायांना, कागदाच्या गिरण्यांना आणि इतर अनेकांना उत्तेजन मिळाले असून एरवी 12 वर्षात जी प्रगती झाली नसती ती या 1 वर्षात झाली आहे. आजपर्यंत हिंदुस्थान स्वयंपूर्ण करण्याच्या आड येथील सरकार येत असे, पण आता स्वतःच्या गरजेसाठी त्यांना त्या उद्योगधंद्यांना अवश्य ते उत्तेजन द्यावे लागत आहे. महायुद्धाच्या आपत्तीमुळे ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थान देश सैनिकी आणि औद्योगिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली असून हिंदुस्थान हा एक मोठा सैनिकी तळ करणे भाग पडले आहे. पश्चिमेस इजिप्त ते आग्नेयेस ऑस्ट्रेलिया येथपर्यंतच्या सर्व ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणार्थ युरोप खंडातील त्यांचे दळणवळण तुटले तरी येथील सर्व कारभार स्वतंत्रपणे चालू राहण्यासाठी म्हणून त्यांना हिंदुस्थान हा आपला तळ करावाच लागला आहे, आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या सामरिक कार्यशाळा आणि इतरही उद्योगधंद्यांची वाढ या देशात करावीच लागली आणि आणखी करावी लागणार आहे. सर्व प्रकारचे आणि अद्ययावत असे सेनाबलही फार मोठ्या प्रमाणात सुसज्ज ठेवावे लागणार आहे. आता मी आपणास असे विचारतो की आपल्या जवळ जी साधने आहेत त्यांच्या सहाय्याने आपल्याला 1 वर्षाच्या अवधीत अशा प्रकारची सैनिक आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगती करता आली असती काय? महासभेला, काँग्रेसला किंवा दुसऱ्या कोणत्याही संस्थेला 5 लाख सैन्याची भरती करणे, त्याला सैनिकी शिक्षण देणे हे सर्व शक्य होते काय किंवा आहे काय? आणि समजा तुम्ही तसे करण्याचे मनात आणले असते तरी ब्रिटिश सरकारने तुम्हाला तसे करू दिले असते काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्वतःच्या साधनांनी साधे लाठीसंघ सुद्धा चालवता आले नसते. गेल्या वर्षी सुद्धा आपण आपल्या लोकांना सैनिक शिक्षण कसे देता येईल या प्रश्नाचा काळजीपूर्वक विचार केला नाही का? आणि आपणाला गेल्या वर्षी सुद्धा सैनिकी शिक्षण देणाऱ्या 6 शाळा सुद्धा चालविता आल्या नाहीत. 1000 मुलांना सुद्धा आपण लष्करी शिक्षण देऊ शकलो नाही, हे खरे नव्हे का? आणि आता जर या युद्धाने लाखो हिंदू तरुणांना सैन्यात, आरमारात, नाविक दलात शिरण्याची आणि तेथे जाऊन अद्ययावत प्रकारचे सैनिक आणि अधिकारी होण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे, ती आपण धिक्कारणार काय? आज युद्धकालामुळे या देशात जहाजे बांधणे, विमाने बनवणे, कार्यशाळा उघडणे, बंदुका, तोफा, रणगाडे, दारुगोळा इत्यादींच्या ज्या कार्यशाळा निघत आहेत त्यात हजारो हिंदू तरुणांना उत्तम कारागीर किंवा तज्ज्ञ बनण्याची आयती संधी चालून आली आहे, त्या सर्वावर आपण पाणी सोडावे असे आपले मत आहे काय? या सर्व सुसंधीचा आपण लाभ का करून घेऊ नये? का सैन्यात जाऊ नये? सैनिकी कार्यशाळांवर का बहिष्कार घालावा? का तर कोणी काही मूर्ख लोक असे करण्याने सरकारशी सहकार्य होते किंवा काही वेडेपिसे लोक यामुळे हिंसेचे कृत्य होते असे म्हणतात म्हणून? आपण तसे करू तर आपणही त्या मूर्खांच्या आणि बावळटांच्या पंक्तीत जाऊन बसू. आणखीही एक गोष्ट आपण विचारात घ्या. युद्धामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या योगाने या देशातील लाखो लोकांना लष्करात आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात नोकऱ्या मिळत असून त्या योगे त्यांना खायला अन्न आणि अंगभर कपडा तरी मिळू लागला आहे. आज अर्धा कोट लोकांचे जीवन त्या योगे सुसह्य झाले आहे. ज्या वर्गातून हे लोक येतात त्या वर्गातील 18 विश्वे दारिद्र्य आणि बेकारी आपण लक्षात घ्या. त्यांना नोकऱ्या मिळाल्यामुळे आपल्या आधीच कंगाल झालेल्या शेतकऱ्यांवरील तितकाच भार कमी झाला नाही का? हिंदुस्थानच्या सीमेच्या जवळ जपान येऊ लागला त्याचा तत्काळ परिणाम येथे दिसू लागेल. त्या परिस्थितीत इंग्लंडला हिंदुस्थानवरच सैन्याकरता आणि इतर साधन सामुग्रीकरता अवलंबून राहावे लागेल. सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही की ब्रिटिश सरकार आपल्या राष्ट्राचे सैनिकीकरण करण्यास गेल्या वर्षापर्यंत जे केवळ विरोधी होते ते आज एकदम सिद्ध झाले. ते काही आपल्या चांगल्या करता नसून युरोपमधील सध्याच्या युद्धामुळे त्यांना हे नवे धोरण स्वीकारावे लागत आहे. जोपर्यंत हे महायुद्ध युरोप खंडापुरते मर्यादित होते तोपर्यंत ब्रिटिश लोकांना हिंदुस्थानच्या सहाय्याची काही गरज नव्हती आणि त्यासाठी हिंदुस्थानावर ते अवलंबूनही राहिले नाहीत. गेल्या 200 वर्षातील त्यांचे युरोप खंडातील लढायांसंबंधीचे धोरण अगदी साधे होते. युरोप खंडातील काही देशांना हाताशी धरावे आणि त्यांची इतर देशांशी लढत लढवावी एवढेच ते करीत असत. त्यांनी त्या युद्धासाठी हिंदुस्थानात सैन्य उभारली असती आणि रणसाहित्य निर्मिले असते तरी त्यांना येथून ते तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर हलविणे सोपे नव्हते. आणि म्हणून ब्रिटिशांनी आजपर्यंत सैन्यात हिंदी लोकांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची जोखीम कधी घेतली नाही. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि खड्या स्वरूपाची सैन्य उभारून त्यावर आश्चर्याप्रमाणे विश्वास टाकण्याची सिद्धताही त्यांनी कधी दाखवली नाही. परंतु बुटक्या जपानी लोकांची लांबट सावली आज बंगालच्या उपसागरावर पडू लागली असल्यामुळे हिंदुस्थानातील इंग्रजांच्या वर्चस्वाला हे एक नवेच संकट निर्माण झाले आहे. आणि म्हणून आजपर्यंत या प्रकरणी इंग्लंडचे जे धोरण होते त्याच्याशी वर उल्लेखल्याप्रमाणे काही गोष्टीत आशिया खंड युरोपियनांच्या वर्चस्वापासून मुक्त करण्याचे आपले धोरण घोषित केल्यामुळे इंग्लंडला आता असे कळून चुकले आहे की आज ना उद्या आपल्याला पूर्वेकडील आपले साम्राज्य रक्षण्याकरता जपानशी 2 हात करावे लागणार. ब्रिटिश लोक फार धोरणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हे चटकन ध्यानात आले की पुढे मागे जपानशी युद्धाचा प्रसंग ओढवला म्हणजे त्यावेळी युद्धविषयक सर्व प्रकारच्या साधन सामुग्रीचे केंद्रस्थान हिंदुस्थान हेच करावे लागणार आहे. ज्याप्रमाणे युरोप खंडातील युद्धात हिंदुस्थानातून मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्ध साहित्य नेणे अवघड होते त्याचप्रमाणे पूर्वेकडील युद्धात युरोपातून मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्ध साहित्य आणणे कठीण आहे. नव्हे नव्हे इंग्लंड तसे सद्यस्थितीत करूच शकत नाही कारण तिकडे त्यांचे सन्मान्य शत्रू हिटलर आणि मुसोलिनी किंवा स्टॅलिन खुद्द इंग्लंडवर झडप टाकण्याची संधी शोधत आहेत. तेव्हा इंग्लंड इकडच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी सैन्य किंवा रणसाहित्य मोठ्या प्रमाणावर तिकडून पाठवू शकतच नाही. त्यामुळे जपानला तोंड द्यायचे असेल तर त्यासाठी दशलक्षांच्या घरात जपानशी लढण्यासाठी सैन्याची आवश्यकता भासेल. त्या सर्व सैन्याची उभारणी हिंदुस्थानातच केली पाहिजे. सैन्य येथले येथेच उभारले पाहिजे आणि रणसाहित्यही येथेच निर्माण केले पाहिजे. या नव्या पैलूमुळे इंग्लंडला हिंदुस्थानच्या सैन्यावर आणि रणसाहित्यावर अधिकाधिक विसंबून राहणे भाग आहे. यातच आम्हाला प्रत्ययही प्रत्ययही मिळतो की आमच्या राष्ट्रात सैनिकीकरण सतत होत राहील. या देशात जसजशी वर्षे जातील तसतशी फार मोठ्या प्रमाणावर सैनिकी वाढ होत राहील, ही गोष्ट ठरूनच चुकली आहे. यावेळी आपण जर आपले सहकार्य दिले तर इंग्लंड आपले सैनिकी सामर्थ्य वाढविण्याला आपणास निश्चितच सवलती दिल्या वाचून राहणार नाही. वेळ अशी आली आहे की जो जो जपान आपल्या सीमेजवळ येत जाईल तो तो सरकारला येथील सैन्य वाढवीत न्यावीच लागतील, आणि लवकरच त्यांची संख्या 20 लाखापर्यंतही गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा मी आपणास असे विचारतो की आपण आपल्यासाठी आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याची ही सोन्यासारखी चालून आलेली संधी व्यर्थ दवडायची काय? आपल्या भावी उत्कर्षासाठी अशा लष्करीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे, आणि ते करणे आज ब्रिटिश सरकारला भाग पडते आहे. तेव्हा काही दुतखुळे लोक याच सरकारशी सहकार्य होते म्हणून म्हणतात, किंवा काही मूर्ख लोक यात हिंसा होते म्हणून गप्प बसण्यास सांगतात. तसे आपण गप्प बसणार की शहाणपणाचा मार्ग अवलंबून सैन्यात हिंदू संघटनवाद्यांचा प्रवेश घडवून आणणार, हिंदू राष्ट्रात पुन्हा वीरवृत्ती फैलावण्यास सहाय्य करणार, आणि आपले नाहीसे झालेले सैनिकी सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करणार. आज आपणासमोर जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी आपण या मार्गाने चलावे असे मी आग्रहपूर्वक आणि निश्चितपणे म्हणतो. आज या देशाचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण करण्याची सुवर्ण संधी आली आहे. तिचा हिंदू संघटनवाद्यांनी अवश्य पुरेपूर लाभ घ्यावा. तशी संधी आपल्याला देणे ब्रिटिशांना स्वतःच्या हिताकरता अवश्य झाले आहे. आणि आपण हेही लक्षात ठेवा की जर आपण हे केले नाही तर सैन्यात आरमारात नाविक दलात हिंदू लोक जर शिरले नाहीत तर त्यांच्या जागी मुसलमान जाऊन बसतील, आणि ब्रिटिश सरकारला कमजोर करून स्वतः प्रबळ होण्याऐवजी आपण दुसऱ्या एका शत्रूला प्रबळ करून त्या देशात आपण कायमचे दास होऊन बसू. तूर्त आजच्या परिस्थितीतला कार्यक्रम हा. क्रमांक 1, भूसेना, नौदल आणि वायुदल या सैन्याच्या तीनही दलात जितक्या हिंदूंची भरती करता येईल तितकी ती करणे. क्रमांक 2, रणसाहित्याच्या कार्यशाळातून त्या विद्येत आपली माणसे जितकी आपणास घालता येतील तितकी घालण्याकरता प्राप्त झालेल्या सवलतींचा लाभ घेणे. क्रमांक 3, प्रथम शाळा महाशाळातून सैनिकी शिक्षण सक्तीचे करणे. क्रमांक 4, रामसेनेची संघटना जोरदार करणे आणि वाढवणे. क्रमांक 5, नागरिक दलात प्रविष्ट होणे आणि त्यायोगे आपल्या लोकांचे अंतर्गत यादवीपासून आणि परचक्रापासून संरक्षण करणे. या विषयात एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, तीही की हिंदुस्थानातील कोणतीही देशभक्ती प्रेरित राजकीय चळवळ मारण्याकरता किंवा हिंदूंच्या न्याय्य हितसंबंधाविरुद्ध या नागरिक दलाला भाग घ्यावा लागणार नाही अशी आपण सावधानता घ्यावी. क्रमांक 5, नवे उद्योगधंदे आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर काढून आज जो माल परदेशातून येत नाही त्याची जागा भरून काढणे. क्रमांक 7, परदेशी मालाची देशी वस्तूंना चढाओढ राहू नये म्हणून त्यावर बहिष्कार टाकणे. आणि क्रमांक 8, येत्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या सुयोग्य रीतीने नोंदविण्याकरता हिंदुस्थानभर चळवळ करणे. संदल, गोंड, भिल्ल यांच्यासारख्या मूळच्या हिंदू वन्य लोकांचा शिरगणतीत स्वतंत्र ॲनिमिस्ट किंवा डोंगरी टोळ्या असा उल्लेख होऊ देण्याऐवजी हिंदू म्हणून समावेश करून घेणे, आणि या संबंधीचा आपला मुख्य हेतू जेणेकरून साधेल त्या त्या सर्व गोष्टी करणे. हिंदू संघटनवादी, जर देशभर या कार्यक्रमावर आपली शक्ती केंद्रित करतील तर आपला विजय फार दूर नाही असे मला वाटते. वंदे मातरम्.